नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। बोला कृष्णाय वासुदेवाय। हाँ, देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। तर भक्तिजना जीवनामध्ये उत्साह खूप आवश्यक आहे। आज तारीख 8 सप्टेंबर 2015 सावंतवाडीच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर्वांचं। हरे कृष्ण। उत्साह धैर्यात निश्चयात तत्तत् कर्म प्रवर्तनात आणि काय पुढे प्रभूजी पुढे नाही जनसंघस्य लवलंच षडभिर्भक्ती प्रसिद्ध्यती। आपण सगळे भक्तमंडळी आहात, वैष्णव मंडळी आहात, साधक भक्त आहात, तर उत्साह फार आवश्यक आहे। आत्ता इथे जर भांडण झालं तर कोणा सांगावं लागेल का मोठ्याने बोला म्हणून? हळू बोला जरा हळू, किती मोठे ओरडत आहे असं सांगावं लागेल है ना। पण कीर्तनामध्ये बोला 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 मोठ्याने बोला तरी पण आपला कंठ निघत नाही है ना। हे आपलं दुर्दैव आहे ॲक्च्युली। याच्या उलट ज्या ठिकाणी कीर्तन सुरू होतं त्याच ठिकाणी सर्व बाकी बटणं बंद करून टाकायची आणि लगेच एकच बटन ऑन ठेवायचं। हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। तर मनाशी ही खूणगाट बांधून ठेवणं आवश्यक आहे की जिथे जिथे कीर्तन सुरू असेल होईल तेव्हा आपली सर्व इंद्रियांची बटणं बंद करून सर्वस्व भगवंताच्या नामाच्या कीर्तनामध्ये अर्पण करून टाकायचं। ही सवय लावणं आवश्यक आहे, तीच साधना आहे। नाहीतर आपण कसं झोपत झोपत जप 2 तास हा नाही निवांत आराम करायचा वेळ असतो जप तेव्हा आपलं काय काम नसतं किंवा काम बाजू ठेवलेलं असतं। 2 तास 7 ते 8 7 ते 9 जे काय असेल ते झोप काढण्याचा वेळ झोपाटेशन असं त्याला मी पूर्वी म्हणायचो। परंतु तो सर्वात कार्यशील असण्याचा काळ आहे, सर्वामध्ये सर्वात ॲक्टिव्ह राहायला पाहिजे असा तो काळ आहे। भगवंताला भगवंताने तुम्हाला दिलेला तो वैयक्तिक वेळ आहे, पर्सनल टाईम, केवळ तुम्ही आणि भगवंत। कीर्तन म्हणजे बहुत खूप सारे लोक आणि तुम्ही आणि भगवंत, खूप सारे तुम्ही लोक आणि भगवंत, हे कीर्तनाचं स्वरूप आहे। पण जप कसं आहे? तुम्ही आणि कृष्ण केवळ। आता उत्साह खूप आवश्यक आहे। एक जप असा आहे की तो जर आपण नीट केला ना सगळ्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टी एकदम लाईनीवरती येतील। हे चुकतं आहे, ते घडत नाही, हे बरोबर होत नाही, ते सगळं व्यवस्थित नाही आहे असं आपल्याला वाटतं। पण एक जप आणि वैष्णव अपराध न करणे हे 2 गोष्टी आपण जर मिंबवलं आपल्या मनामध्ये तर सगळ्या आपल्या समस्या दूर होतील आयुष्यातल्या. दोनच गोष्टी जगामध्ये आहेत, जप ध्यानपूर्वक न करणे आणि वैष्णवामध्ये भांडण करत राहणे, एवे दावे आणि वादविवाद करत राहणे. या दोन गोष्टी आपल्या स्वतःच्या भक्तीला आणि सामुदायिक प्रगतीला बाधाकारक आहेत. आपलं सेंटर पण जर असं फार लवकर प्रगती व्हावीशी इच्छा असेल तर सुद्धा, आणि आपली वैयक्तिक प्रगती पण चांगली व्हावी अशी इच्छा असेल तर सुद्धा, ध्यानपूर्वक जप न झोपता, इतर विचार न करता, हां, विक्षेप आणि आळस न करता, आळस न करता, ध्यानपूर्वक आणि इतर गोष्टींचा विचार न करता, या तीन गोष्टी करून जप व्यवस्थित केला अटेंटिव्हली एकाग्रतेने आणि वैष्णवांचा कधी अपराध नाही केला, त्यांच्याशी मन मिळव जुळवून घेऊन मन मिळावं स्वभावाने, त्यांच्याशी ॲडजस्ट करून, हां, मीच नाही, मी असं म्हटलं की मी असंच झालं पाहिजे, कधी माझं नाही ऐकत, इतरांचंच ऐकतात, मला नेहमी मागे राहायला लागतं, जुळवून घ्यायला भक्तांशी सहयोग, या दोन गोष्टी आपण केल्या ना बाकी सर्व गोष्टी आपोआप येतात त्याच्या मागे. या दोन गोष्टी कसं, दे आर लीडर्स, हे नेता मंडळी दोन्ही, एकाग्रतेने केलेला जप आणि भक्तांचा अपराध न करणे, भक्तांचे जुळून घेणे प्रेमाने, त्यांचा संग घेणे प्रेमाने, कृतज्ञ भावनेने, नुसताच नाही की तुमचा संग मला मिळतो आहे, मी धन्यवाद आहे, मला खूप माझं हृदय खूप धन्यवादाने भरलेलं आहे की तुम्हासारख्या जप करणाऱ्या लोकांचा संघ मला मिळतो आहे, ज्यांना भगवंताची प्राप्ती करायची अशा लोकांचा संघ मिळतो आहे. हे फार दुर्लभ आहे जगामध्ये. हां, आपला वाट असेल काय काय असे लोक, हा खूप भांडखोर आहे, हा खूप इगोइस्टिक आहे आणि हा खूप एकेखोर आहे असं आपल्याला वाटत असतं, पण तीच मंडळी आपण ज्यात दोष बघत असतो ना तीच मंडळी या जगामध्ये फार दुर्लभ असतात, लक्षात ठेवा. कोंबडी खाणारे दारू पिणारे खूप तुम्हाला भेटतील, स्वार्थी लोक, पण चारी नियम पालन करणारे आणि नियमितपणे भगवंताचा जपाचा प्रयत्न करणारे लोक फार दुर्लभ असतात. म्हणून भक्तांच्या समुदायामध्ये आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, धन्यवादाच्या भावनेत राहिलं पाहिजे, थँकफुल राहिलं पाहिजे की तुमचा संघ आम्हाला मिळतो आहे. हां, आता मी इथे बसलो समजा, मला प्रवचन करायचं आहे, पण भक्तशिवाय मी प्रवचन करू करू शकतो का? म्हणजे ठीक आहे, भक्तसुद्धा महाराज बोलले होते जरी कोण नसेल ना तर भिंतींना प्रवचन करा. अरे ठीक आहे, पण कसं शक्य आहे का ते करणं? म्हणजे कठीण आहे, करू शकतो प्रॅक्टिस म्हणून, परंतु ते भक्त असल्यावर ते एक वातावरण निर्माण होतं ना, प्रामाणिक जीवसृष्टी जे भगवंताचे भक्त आहेत ती सृष्टी निर्माण समोर झाली की लगेच नवीन उत्साह निर्माण होतो. किती किंमत आहे भक्तांना, किती मूल्यवान आहेत भक्त. मी कधी परदेशी जाऊ तुम्हाला कळेल की भक्तांचं मूल्य काय आहे ते. मी सौदी अरेबला होतो, हां, 2 वर्ष, अहो 9 महिने मला एकही भक्त भेटला नाही, 9 महिने बोला. कोणतरी म्हणे 25 मैल दूर एका गावी कोणतरी काम करतो म्हणे भक्त, त्याच्यात मी कॉन्टॅक्ट काढत होतो, कोण आहे कोण आहे तो. इथे कसे, अरे अनेक भक्त इथे, अनेक प्रकारचे भक्त, अरे मस्त भक्त एकदम. बसस्टॉपवरती कोण भेटला तरी ऑटो, अरे बापरे, ओ माय लॉर्ड, आय एम सो ग्रेटफुल टू यू, मला भक्त भेटले आज. आपल्याला रोज वाटलं पाहिजे ॲक्च्युली. आपले गुरु महाराज एकदा राधानाथ स्वामी महाराज बरसाना यात्रेमध्ये, वृंदावनच्या यात्रेमध्ये एकदा रमेश बाबा महाराजांना भेटायला गेले, ते पण एक महान संत आहेत वृंदावनचे. तर तेव्हा ते जेवण करत होते तेव्हा आपले महाराज त्यांच्याबरोबर त्यांना भेटले, तर अतिशय गंभीर भावनेने रमेश बाबा महाराज म्हणाले की आज मेरा दिन धन्य हो गया, की एक भक्त का दर्शन हो गया. हां, त्यामध्ये काय असं पॉलिश नाही त्या वाक्याला काही, एकदम हृदयातून आलेलं गंभीर वाक्य, जे खरोखर त्यांना वाटलं हृदयातून ते ते म्हणाले, हे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून कळलं आम्हाला की हे किती हृदयातून बोलत आहेत. आज का दिन धन्य हो गया, आज भक्त का दर्शन हो गया, ही खरी गोष्ट आहे आयुष्यातली. भक्ताला पाहणं, भक्ताचं दर्शन होणं, संघ प्राप्त होणं ही फार अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. कारण कसं असतं माहिती आहे ना, भक्तांच्या मध्ये सुद्धा असे भरपूर लोक असतात जी वासनामयी असतात, हां धन लोलूप असतात, प्रसिद्धी लोलूप असतात, इंद्रिय लोलूप असतात. आणि रूप गोस्वामी सांगतात आपल्याला की आपण अभक्तांचा संघ टाळावा आणि भक्तांमध्ये जे इंद्रिय लोलूप आहेत त्यांचाही संघ टाळावा. म्हणजे त्या अर्थाने खऱ्या भक्ताला भेटणं हे किती दुर्लभ झालं बघा तुम्ही आता. हां तिलकधारी भक्त खूप भेटतात, त्यांचा पण संघ अप्रूप असतो, पण हृदयापासून ज्यांनी इंद्रिय त्याग इंद्रिय भोग त्याग ठरवलंय करायचं असे भक्त खा दुर्लभ असतात. म्हणून सत्संग जो आहे, हे आपण ती गोष्ट करतो दोन गोष्टींची, नेता दोन नेता आपले आहेत, एकाग्र जप आणि भक्तांचे समन्वय जुळवून घेणे. या जगामध्ये सर्व लोक आपल्याला आवडीदशी मिळत नाहीत. नवरा मिळतो का आवडीचा? म्हणजे आवडीचा असतो पण तो एकदम हवा तसा असतो का? बायको पण एकदम हवी तशी असते का? नाही ते सुग्रण पण पाहिजे, ते केस पण लांब पाहिजेत, सायला पण सुंदर पाहिजे, आवाज पण मधुर पाहिजे आणि शरीर पण सुंदर पाहिजे. हे सगळं मिळतं का एकमेकांना? नाही मिळत. तसेच भक्त पण आपल्याला एकदम असे हवे तसे एकदम परफेक्ट एकदम एकदम नम्र आदरपूर्वक असे आपण आहोत का तसे, मग आपल्याला कसे मिळणार? तृणादपी सुनिचे ना, तुला माहिती आहे का चैतन्य महाप्रभू काय बोलले? तृणादपी तृणादपी सुनिचे ना, जरा नम्र व्हायला शिक, असं आपण सांगतो इतरांना. पण आपलं काय? इतरांनी चैतन्य महाप्रभूंच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. तृणादपी सुनिचे ना, तरुणपी सहिष्णू, तुला सहनशील व्हायला शिका जरा, तुला आदर करायला शिका जरा इतरांना. कसे वागता तुम्ही इतरांनी चैतन्य महाप्रभूंच्या तिसऱ्या श्लोकाचा आदरपूर्वक व्यवहार करावा आणि आपण त्यांना शिकवावं कसं करावं ते न आपण स्वतः न करता, अशी आपली अवस्था आहे. त्यामुळे आपण जसे अपूर्ण तसे भक्त पण आपल्या सभोवतालचे अपूर्ण असू शकतात. त्यांना त्यांच्या जपातला प्रामाणिकपणा पाहून त्यांना असेल त्या अवस्थेमध्ये आहे तसे स्वीकार करणे ही नम्रता आहे खरी. तुम्ही असे का असं म्हणणं म्हणजे आपल्या नम्रता नसल्याचं प्रमाण आहे ते, हे ध्यानात ठेवायचं आपण. म्हणून जर आपण गुरु असू कोणाची किंवा भाई शिक्षागुरु असू किंवा आदर्श किंवा मार्गदर्शक असू, तर तुम्ही त्यांच्या सांगा की तुमचा असं तुम्ही दोष आहे तुमच्यामध्ये तो नीट करा जरा, कारण तो तुमचा अधिकार त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. म्हणून ते तुमचे काउन्सिलर बनले आहेत किंवा तुमचे गुरु बनले आहेत किंवा शिक्षागुरु बनले, तुम्ही त्यांना स्वीकार केला आहे त्या दृष्टीने, मग त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचं कर्तव्य आहे तुम्हाला सुधारणं. म्हणून ते तुम्हाला दाखवतील तुमच्यातला दोष आहे. पण अशी कुठचीही पोझिशन नसताना नुसता दोष पाळत राहणे हे बरोबर नाही. आपल्याला इट इज नॉट हेल्दी, हे आपल्या भक्ती जीवनाला आरोग्यकारक नाही आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंताचं नाव पुकारलं जाईल ना, तो सगळा आळस सोडून द्यायचा. कलियुग जे आहे ना, हे आळसाचं एकदम मस्त युग आहे. एकदम प्रत्येक काम करायला आळस, काय पण बोला तुम्ही, फक्त झोपायला आळस नाही होत कधीच, कधी पण तयार असतो पण. पण काम करायचं म्हटलं की नको, सगळ्यांना बिना काम करता पगार हवा असतो आणि पैसे हवे असतात, मेहनत न करता पैसे हवे असतात. सहजासहजी कसे पैसे मिळत येतील असं लोक प्रयत्न करत असतात, जास्त काम करायची इच्छा नसते. तर आळस आपला शत्रू आहे. तो आळस झटकून ज्या क्षणी भगवत नामस्मरण व्हायला सुरुवात होते, लगेच तिकडे आपलं मन आणि उत्साह तिकडे आपण गुंतवला पाहिजे. का मिनटात पुन्हा पुन्हा सांगायला लागलं पाहिजे, नामस्मरण नामकीर्तन सुरू होतात लगेचच आपला उत्साह तिकडे, संपूर्ण उत्साहामध्ये आपला आवाज त्यात मिळला पाहिजे, मिसळला पाहिजे. कारण रूप गोस्वामी काय म्हणतात, भगवंताला प्राप्ती करण्याकरता काय काय किंमत द्यायला लागते? लौल्यम च है ना, म्हणजे काय? आसक्ती उत्साह. ज्याला आसक्ती असेल ना त्याला भगवंत प्राप्त होतात असं रूप गोस्वामींचं म्हणणं आहे. तर ती आसक्तीच आपण आता उत्पन्न नाही केलं तर कधी करणार? काय माहिती आहे का, आयुष्य खूप छोटं आहे आपलं कलियुगातलं, जास्त मोठं नाही. तर काय तो श्लोक, प्रायेण अल्पायुषा सभ्या क्लावस्मिन युगे जन मंद सुमंद मतयो मंद भाग्य युपद्रुत, ही आपली आजची अवस्था आहे. आयुष्य छोटा आहे, झगडाळू स्वभाव आहे आपला, भांडखोर स्वभाव, सर्व ठिकाणी कष्ट त्रास पीडा, त्रस्त लोक असतात सगळे, गतीने मंद, म्हणजे आपलं काय चालतच नाही काही, एकदम आपलं ढिले ढिले काम. मंदमती म्हणजे आपली मती जी आहे, कॉन्शियसनेस जी आहे, ती पण अशीच एकदम ढिली, कुठे उत्साह नाही, काही नाही, रुची नाही कशामध्ये. केवळ इंद्रियभोगात खूप रुची, इंद्रियभोग मिळायला लागले की झोप बीप सगळी उडून जाते, सगळं आळस संपतो लगेचच. पण भक्तीची काढे काढे म्हटलं की लगेच आळस, असं का तसं का हेच का तेच का. मंदभाग्य एवढी सगळी प्राप्ती झालेली आहे, संग मिळतो आहे, भगवंताचं नाम प्राप्त झालेलं आहे, एकदम सोपं करून ठेवलं आहे भगवंतांनी आपल्याला. काय यत्न करायची गरज नाही, 1000 किलो 2000 किलो तूप लागतं त्याला, त्याची गरज नाही आता पूर्वीच्या प्रमाणे. घरदार सोडून जंगलात जायची गरज नाही, संन्यस्त व्यक्ती होऊन पैसे त्यागायची गरज नाही. मंदिर तपस्या त्याग करायची, मोठ्या मोठ्या कल्पना करायची काही गरज नाही आहे. आहे तिथे राहा, गृहस्थ जीवन करा, आपलं नोकरी काम करत राहा, धंदा पैसे कमवा, मुलांना सांभाळा, भगवंताला स्वीकार करा जीवनामध्ये, फक्त नामस्मरण करा प्रेमाने एकदम. अरे मी हे नाही करू शकत, मी ब्रह्मचारी नाही बनू शकत, मी ते असं वाचू पण शकत नाही, मला आठवणत राहत नाही, मी हे पण नाही करू शकत, माझं आता वयच झालं आहे, अशा अनेक सबबी असतात आपल्याकडे. परंतु त्या सर्व सबबींना पुरून उरेल असा एक आपल्याला उपाय दिलेला आहे, ते म्हणजे नामस्मरण, जे आपण कुठच्याही अवस्थेमध्ये करू शकतो. इतकं असूनही भाग्य कसं आपलं एकदम दुर्भाग्य, आपल्याला इंटरेस्टच नाही त्यामध्ये, ही आपली अवस्था आहे. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला किती चांगला मार्ग दिलेला आहे, सोपा आणि सहज, आणि तो कोणीही करू शकतो असं मार्ग दिलेला आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर जर आपलं मती आपलं आपली चेतना शुद्ध झाली तर आपल्या चेतनेमधून आपल्याला भगवंताच्या कथेबद्दल रुची निर्माण होईल. वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणात. संत लोकांच्या संगतीमध्ये त्यांची प्रामाणिक सेवा केल्याने वासुदेव कथा रुची. हां बरं, शुश्रुषो श्रद्धधानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणात. सर्वोच्च प्राप्ती आहे जीवनातली एक प्रामाणिक भक्ताचा संघ, महत्सेवया म्हणजे महान भक्ताचा संघ, त्यांची सेवा, त्यांच्या संगतीमध्ये भगवंताच्या कथेबद्दल आणि भगवताच्या संबंधित वस्तूंबद्दल आकर्षण निर्माण होतो. आणि तुम्ही जे काय काम करता आयुष्यामध्ये, कोण शेती करतो, कोण नोकरी करतो, कोण गृहस्थ आहे, कोण हाऊसवाईफ आहे, कौटुंबिक माता आहे, आपण जे काय काम करतो आयुष्यामध्ये, कर्तव्य म्हणून करतो, आपलं रोज हार्ट म्हणून करतो, रोजनिशी म्हणून करतो, परंतु ते केल्यानंतर भगवंताच्या कथेबद्दल रुची निर्माण व्हावी हा त्याचा उद्देश आहे हे विसरू नका. तुम्ही जेव्हा धंदा करता, नोकरी करता किंवा घरात मुलांना सांभाळता, त्याचा पण उद्देश हाच आहे, ते करता करता भगवंताच्या कथेबद्दल रुची निर्माण व्हावी, भगवंताबद्दल आकर्षण निर्माण व्हावं म्हणून सगळी व्यवस्था आहे मनुष्य जीवनामध्ये. हां, कुत्रा मांजरा जीवनामध्ये जर मनुष्य कुत्रा मांजरा समजा मुलांना पालन करत आहे आणि काय अन्न शोधतो आहे, तर त्याच्या कार्यामधून अशी अपेक्षा नाही की त्याला भगवंताची रुची निर्माण व्हावी. पण तुम्ही आम्ही मनुष्य आपल्या रोजच्या कामातून तुम्हाला सर्वांना भगवंताच्या कथेबद्दल रुची निर्माण झाली पाहिजे, म्हणून नियमितपणे पुन्हा पुन्हा ही सहनिशा करणं आवश्यक आहे. होत आहे का रुची उत्पन्न होत आहे का की नाही होत आहे, की आपलं काम आपलं वेस्ट होत आलेलं आहे, नुसतंच आपलं कुत्रा मांजरांप्रमाणे आपण कार्य करतो आहोत असं होत आहे का, हे चाचपडून पाहणं आवश्यक आहे. वासुदेव कथा रुची फार आवश्यक आहे, कारण जेव्हा ती कथारुची निर्माण होते ना, तेव्हा मधला आपला जीवनाचा बेडा पार झाला पूर्ण. ज्या व्यक्तीला वासुदेव कथारुची निर्माण झाली त्याचा अतिशय भाग्यवान व्यक्ती. वासुदेव स्थान रुची म्हणजे ज्या व्यक्तीला भगवंतांनी ज्या ठिकाणी लीला केल्या आहेत, हां वसती तत् लीलास्थले, काय त्याचं नाव वसती तत्, हां हां ज्या ठिकाणी भगवंतांनी लीला केल्या त्या ठिकाणी जायचं आकर्षण निर्माण होतं त्या व्यक्तीला, त्या स्थानाचं आकर्षण निर्माण होतं, अतिशय भाग्यवान व्यक्ती. तर याकरता नियमितपणे साधना करणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यांचा जो केंद्रस्थान आहे तो भक्तांचा संघ आहे. त्या भक्तांच्या संघामध्ये साधना पण चांगली होते, विचार पण चांगले राहतात, मती पण शुद्ध होते आणि पापकर्मापासून मनुष्य वाचतो. हां, आता तुम्ही ट्रेनमधून एकटा प्रवास करताय तर तुम्ही बायकांकडे बघणार, कुठे काय चांगली वस्तू आहे तर बघणार, त्या फिल्म मॅगझिनकडे बघणार स्टेशनामध्ये जाऊन. हां, कोण नाही ना बघत आपल्याला, चला आपण एक स्टार डस्ट मॅगझिन काय बघू, जरा एक सुंदर बायचालीतला बघू, कोण दागिनेतला बघू. पण जर भक्त बरोबर असेल तर वाटणार बघा असं, बघणार नाही पण तुम्ही. हां, भक्त आहे ना बरोबर, तो काय म्हणेल, अरे काय प्रभूजी इकडे बघतात बघा. इवन झोपताना सुद्धा भक्तांच्या सोबत झोपावं, कारण कधी रात्री एकदम वाईट स्वप्न पडतात, घाणेरडी स्वप्न पडतात. भक्त असेल तर सुरक्षित अस, वी आर सेफ, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर भक्त आपल्याला वाचवणारी व्यक्ती आहे आयुष्यातनं. आपल्याला कशातना ते वाचवतं आपल्याला कळत नाही, पण केवळ त्याच्या आसण्याने आपले मनाचे विचार पण आपण चेक करतो की काय चाललं मनामध्ये. अरे मी भक्तांवर बसलो आहे, आय कॅन थिंक ऑफ ऑल दिस सेन्स ग्रॅटिफिकेशन. मनामध्ये मांडी नाही खाऊ शकत मी भक्तांबरोबर असताना. भक्तांचा संघ फार आवश्यक, प्रोटेक्टिव्ह, सुरक्षा कवच आपलं आयुष्यातलं म्हणजे भक्तांचा संघ. मग तो किती काल आलेला का असेना, तुम्ही किती 50 वर्ष जुने भक्त का असेना, तो भक्त तुम्हाला मायेतून वाचवणार. तुमच्या मनाची जी दुर्गती आहे ना, अधोगती, त्यातून तुम्हाला तो वाचवणार. केवळ बाजूला बसून काय करणार नाही, तो आपलं झोपून राहणार, पण तो असल्यामुळे तुमचं मन ताबूत राहणार. तशा या भक्तांच्या संघाला आपण वंदन केलं पाहिजे, नेहमी धन्यवाद दिलं पाहिजे. नाहीतर काय, बाहेर कुठे गेला तुम्ही जर कोंबडी खाता, दारू पितात, तुम्ही त्यांच्यावर बसून वेडी पडला तर मला काय बोलणार नाही, काय प्रभूजी घ्या घ्या व्या, तुम्ही पण एकदम मारा मी पण एकदम मारतो. पण भक्त कुठे आसपास असेल तुम्ही ते करू शकत नाही, वाईट गोष्टी करू शकत नाही. भक्त आपल्याला कुसंगतीपासून आणि कुकर्मापासून वाचवतात. तशा अशा या भक्ताच्या संघामध्ये आपण काय करावं, काय करू करायला पाहिजे, ते म्हणजे सत या विषयामध्ये संघ करायला पाहिजे. सत विषय म्हणजे कोणाचा, सत्संग म्हणजे सत ह्या विषयात संघ केलेला, त्याला सत्संग असं म्हणतात. आणि सत विषय म्हणजे केवळ भगवंताचा विषय. एकच विषय सत सत मानला जातो जगात, बाकी सर्व विषय सत नाहीत. कु मानल्या जातात, कु कु म्हणजे वाईट. सत म्हणजे भगवंताचा विषय. केवळ आपण एकत्र येऊन जेव्हा भगवंताच्या विषयात चर्चा करतो, भगवंताच्या विषयात चिंतन करतो एकत्र येऊन, त्यालाच सत्संग असं म्हणतात. दोन भक्तांनी एकत्र जाऊन पिक्चर बघितला एकदम फुल टू तो सत्संग नव्हे. नाही नाही, भक्तांबरोबर बोलतो मी, भक्तांबरोबर एकत्र बघून पण तो सत्संग नव्हे. भक्त आले एकत्र आणि केवळ शेअर मार्केटचं बोलणे करतायत, काय शेअर मार्केटचा रेट कुठे काय खालती वरती, कुठे इन्सर्ट करायची, कुठे जमीन घ्यायची, कुठची विकायची, तो सत्संग नव्हे. नाही, भक्तांबरोबर, माझी पार्टनरशिप भक्तांबरोबरच आहे. म्हणून जेव्हा भक्त लोक एकत्र पार्टनरशिप करतात ना, तेव्हा त्यांना मधून मधून सत्संग पण ठेवायला लागतो. आपण बिझनेस करतो एकत्र मिळून, त्याला ठीक आहे, पापी लोकांबरोबर पार्टनरशिप करण्यापेक्षा भक्तांबरोबर केलेली बरी कधी पण, पण ती पण भगवत भावना भावित राहावी पार्टनरशिप म्हणून मधूनमधून सत्संग कीर्तन प्रसाद याची आयोजन करावं. आता आम्ही पण डॉक्टर लोक आहोत, आमच्याकडे पण हॉस्पिटल बांधलं आहे आम्ही, तर भीती काय असते की आपलं मन केवळ त्या हॉस्पिटलच्या बिझनेसमध्ये रमून जाऊ नये अशी एक भीती असते. म्हणून महाराजांनी आम्हाला आधीच एकदम सुरुवातीला हॉस्पिटलचं उद्घाटन व्हायच्या आधीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही लोक जेव्हा हॉस्पिटल बांधाल ना, तेव्हा कायमच्या पेशंटबद्दल बोलणार, मॅनेजमेंटबद्दल बोलणं करत राहणार, हे मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला 15 दिवसातून एकदा तुम्हीच लोक एकत्र भेटायचं घरी कुटुंबासकट, आणि केवळ कीर्तन हरिकथा हरिप्रसाद सेवन एवढंच करायचं, आणि नियमपूर्वक त्या मिटिंगमध्ये मॅनेजमेंट आणि पेशंटबद्दल बोलणं करायचं नाही. हे आम्हाला आज्ञा होती, आज्ञा आहे, आजही आम्ही भेटतो. झाले तर 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. कारण आपली प्रवृत्ती कशी आहे, आपली प्रवृत्ती अशी आहे की भेटलं की बिझनेसबद्दल बोलणार, घरगुती गोष्टीबद्दल बोलणार. एकत्र आपण हॉस्पिटल उघडलं तर हॉस्पिटलबद्दल बोलणार, अरे वो पेशंट आया था, वो ऐसा हुआ, इमर्जन्सी हुआ, ऐसा किया वैसा किया, उसने बिल नाही भरा, ऐसे भाग गया, ये वो अरे ऑपरेशन में कॉम्प्लिकेशन दिया, ऑपरेशन डिपॉजिट ही नहीं भरा, फिर वो ऐसा किया, फिर बहुत झगड़ा किया, उसके बाद में गाली दिया, फिर 50 लोग को लेके आया। हे खूप हॉट टॉपिक्स आहेत ना तिकडचे, पण नियमपूर्वक त्या मीटिंगमध्ये ते विषय दूर ठेवायचे आणि सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामध्ये, कोणी काढलाच त्याला दाबायचं, हे मीटिंग का काम इसमें ये नहीं है, चुपचाप बैठो, ये बाद में बात करेंगे। वो कोर ग्रुप का मीटिंग है ना, गुरुवार को होता है ना, उसमें बात करेंगे, ऐसा है आपला, फार आवश्यक है। भक्त भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या संगतीमध्ये कृष्णाचं चर्चा अधिकाधिक कशी होईल, त्यांच्यातून कसं सत्संग प्राप्त करावा, हा प्रयत्न असायला पाहिजे। ध्यानात ठेवा ही गोष्ट, सुरुवातीपासूनच रुजवा मनामध्ये, सुरुवातीपासूनच की भक्त भेटले की कृष्णाबद्दल बोलायचं। काय करत यशोदा माता, दिवसभर एकटी असेल तर काल काय घडलं त्याचं गुणगुणायचे, आणि कोणी आले पण तेच चर्चा, अरे काल असं झालं तसं झालं हे केलं ते केलं, कृष्णाबद्दलच चर्चा, एकटं असेल किंवा दुकटं असेल कायम त्याच विषयात चर्चा। और त्यांची स्थिती फार फार महान स्थिती, ते दिवसभर सत्संगातच असतात, स्मृतीने, भगवंताच्या स्मृतीने सत्संगामध्ये, नाहीतर भक्तांच्या बरोबर असलं सत्संगाने, अशी यांची दिव्य अवस्था आहे। काल काय घडलं, इकडे जमुना किनारी गेला आणि ते कालियाला दमन केलं, त्याची आज गीत गाऊन गीत बनवून ते गाणार, मग संध्याकाळी येणार ते आणि आज काय घडलं ते सांगणार, परत ते उद्या त्याचं गीत बनवणार आणि उद्या गाणार मंथन करताना, हे गोकुळातलं आयुष्य आहे, ते आपल्याला जगणं अशक्य नाही आहे, आपण पण करू शकतो, त्याला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे। त्यांच्याकरता स्वयंस्फूर्त आहे, ऑटोमॅटिक आहे त्यांच्याकरता, आपल्याकरता प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, प्रॅक्टिस करणं चांगलं आहे पण प्रयत्न करा। म्हणून ती माधव तिथी मधनामधनं येत असते आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याकरता, माधव तिथी भक्ते जननी, ठाकूर भक्तीनं सांगतात, म्हणून ती माधव तिथी साजरं करणं फार आवश्यक आहे, कारण ती माधव तिथी साजरा केल्याने आपलं जे चिंतन आहे भगवंताबद्दल ते अधिक तीव्र होतं, आपण सगळे कामाला लागतो, सेवेला लागतो, अरे सेवा आहे, आमचा डान्स आहे, आमचं हे कुकिंग आहे, आमचं डेकोरेशन आहे, सगळे आपलं इंद्रिय मन, सगळं आपलं मती बुद्धी सगळी त्यात लागते, त्यामुळे भक्तीला एक मोठी पुष्टी मिळते। हां, आपण रोज कसं चालतो, लगेच धावतो आणि 2 किलोमीटर अंतर 3 मिनटात आपण पार करून टाकतो, आणि एरवी 2 किलोमीटर अंतर 30 मिनटं चालतो आपण, उत्सव म्हणजे धावणे 3 मिनटात पार करणे आणि इतर दिवस म्हणजे चालणे हळूहळू प्रगती, म्हणून माधव तिथी आवश्यक आहे। त्यात आपण काय करतो, हरिकथा करतो, आपला कसा सेट पॅटर्न आहे, आपण काय करतो, अभिषेक करतो, फुलमाळाचं आयोजन करतो, काही नाटिका करतो, प्रसाद बनवतो, महाप्रसाद दाखवतो, बाकी प्रसाद बनवतो, लोकांना वाटतो, कीर्तन करतो, ती सुंदर पॅटर्न आहे। म्हणजे आपल्याला बोर होऊ नये म्हणून एकच ॲक्टिव्हिटी करत नाही आपण, त्याच्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणून तो उत्सव फार महत्त्वाचा, त्याच्यामध्ये मनापासून भाग घेणं अतिशय आवश्यक आहे। तर त्या उत्सवाचा महत्त्वपूर्ण भाग आहे की प्रामाणिक भक्तांचा संघ आपल्याला पण मिळावा आणि इतर जणांना पण मिळावा, ज्यांना इतर वेळ मिळत नसतो त्यांना पण मिळावा, त्यांना त्यात बोलवावं, नातलग आहेत, मित्रमंडळी आहेत, कोणी बाहेरचे पाहुणे मंडळी आहेत, त्यांना बोलवून त्याच्यामध्ये आपण गुंतवावं, त्या त्याच निमित्ताने त्याचं पण केंद्रस्थानी काय आहे, सत्संग, सत्विषयामध्ये सर्व लोकांना संघ प्राप्त व्हावा अशी योजना उत्सवात असते आणि चर्चा होते भगवंताची, आवडत्या विषयाची, जो आवडता असायला हवा त्याची चर्चा होते, आवडता नसेल कदाचित आज, पण आवडता व्हावा, आवडता असावा अशा व्यक्तीबद्दल चर्चा, चर्चा करून जास्त आकर्षण निर्माण व्हावं हे प्रयोजन। तर असे आपले भगवंत फार दयाळू, काहीही गरज नसताना पुन्हा पुन्हा येतात, त्यांना काय गरज आहे, त्यांच्या गौलोकामध्ये आपल्यासारखी माणसं नाही आहेत, अर्ध मन इकडे अर्ध तिकडे वाटलेले माणसं नाही आहेत ते, बटे हुए लोक नाही आहे वापर एक सर्व एकाग्र लोक आहे, किती मस्त कंपनी त्यांना बघा, जी माणसं कायमची त्यांच्याच मध्ये त्यांची मती गुंगलेली असते, पूर्णपणे मग्न असते, अशी लोकं तिथे राहतात, ज्यांच्यामध्ये भगवंताशिवाय कशी दुसरी कशी इच्छाच नाही आहे असे लोक तिथे राहतात, जे कायम त्यांच्या आयुष्यामध्ये तिकडचा समय जो आहे, वेळ आहे, त्यांची तन मन धन सगळी जे काय मती बुद्धी सगळी त्यांच्याच सेवेत एकाग्र असते, त्यांच्याशिवाय दुसरा विचार नाही करत ते शकत, असे लोक तिथे राहतात. आणि ते कसे लोक, अरे करा रे, अरे करा रे, अरे तुम्ही आत्मा रे, शरीर नाही रे. किती सांगावं लागतं इथे, करा रे करा रे, मग झोप येते करताना. तिकडे असं नाही, भगवंताबद्दल सगळं एकदम अशी आतूर, एकदम अशी सो मच एन्थुझियास्टिक टू सर्व कृष्ण. त्यांना हवत नाही भगवंताशिवाय, तडपतात ते. त्याचं एक सॅम्पल ते इकडे आणून दाखवतात, बघा रे बघा मी जिकडनं आलो आहे ना तुमच्याकरता, ते तिकडचे लोक कसे आहेत बघा, ते काय लोकांना घेऊन येतात. त्यांचं एक पूर्ण प्लॅनिंग आहे तिथे, की तुम्ही हे बनून या, तुम्ही ते बनून या, तुम्ही यांच्याकडे जन्म घ्या, तुम्ही यांच्याकडे जन्म घ्या, मग तुम्ही असेच ब्रह्मचारी राहा, प्रतिज्ञा करा ब्रह्मचार्याची वगैरे वगैरे ठरलेलं असतं त्यांचं. कोण द्रोण, कोण दुर्योधन, कोण अश्वत्थामा, सगळं ठरलेलं असतं. आणि मग इथे येऊन ते पूर्ण ड्रामा उभा करतात, केवळ दाखवण्याकरता, बघा बघा ही माझी माणसं कशी आहेत, बघा त्यांची अवस्था, बघा मी नसताना कशी होती ती. जसं जळाशिवाय मासोळी कशी तडफडते ना, तसे माझे भक्त तडपतात माझ्याकरता, तडफडतात, बघा यांची अवस्था बघा कशी आहे ती. मधून मधून शिवा घालतात, मधून मधून दुःख करतात, अरे मी काय बोललो, माफ करा, मी असं काहीतरी बोलून गेलो भगवंताबद्दल, पण त्यांचं आमचं खूप प्रेम आहे, पण ते येत का नाहीत, पण ते अशी अवस्था दाखवतात ते आपल्याला. तर अशा लोकांचा संघ सोडून ते इथे येतात, तुम्हा आमच्यामध्ये, या रे बाबा, या रे आमच्याकडे, चला परत चला, हां या चिमण्यानं परत फिरा रे, कधी येणार परत तुम्ही, किती दिवस तडफडणार इथे मायेच्या कुशीमध्ये, अशी विनंती करतात आपल्या लीलेद्वारे. आणि जे काय करतात इकडे येऊन, ते इतकं प्रभावी असतं, इतकं प्रभावी असतं की ते गेल्यानंतर पण त्याची चर्चा केल्याने आपण शुद्ध होतो हृदयामध्ये, एवढी शक्ती त्याच्यामध्ये. तर आमचे भगवंत जेव्हा थोडेसे मोठे झाले तेव्हा ते इतरांच्या घरी जाऊन लोणी चोरू लागले. त्यांना काय गरज लोणी चोरायची, अरे त्यांची आई होती ना, त्यांची आई, त्यांच्याकडे लाखो आणि लाखो आणि लाखो गायी होत्या. आपण म्हणतो की त्यांच्याकडे 900,000 गायी होत्या, पण 900,000 जर गायी असतील तर जन्माष्टमीला 200,000 दिल्या, वाचा तुम्ही वाचा, नंद महाराज 200,000 गायी दान केल्या, मग उरल्या किती 7,00,000, मग आणखीन काय झालं तर आणखी 2,00,000 दिल्या, मग हे दिल्या, मग काहीतरी पुतण्याने तर येऊन थोडा कष्ट दिलं तर आणखीन 1,00,000 दान दिल्या, मग तृणावर्तनीकडून त्याच्याकडून वाचले तर आणखीन 1,00,000 दान दिल्या. अरे पण 9,00,000 काय कशा पुरतील त्यांना. तर सहज गणित असं आहे की कमीत कमी 9,00,000 असेल तर तो नंद, असं त्याची उपमा पदवी आहे. असे 9 नंद आहेत, 9 उपनंद आहेत, 9 भानू आहेत, असे वृंदावनामध्ये भरपूर लोक आहेत. त्यांचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे फक्त 9,00,000 गायी आहेत, त्यांच्याकडे अनंत लाखो गायी आहेत. तर त्यांच्या घरामध्ये 9 ज्या अनंत लाखो गायी आहेत, त्यातल्या 100 गायींना यशोदा माईने एकदम विशेष ट्रीटमेंट देऊन, त्यांना विशेष खाऊ घालून, विशेष खुराक देऊन, त्यांना असं झालं होतं की असं त्यांना गवत खायला घालायचे की ज्या गवताला कमळाचा सुगंध यायचा. आता फक्त आपण कवितात कल्पनात ऐकायचं, ते नवीन शक्य नाही ते कुठे असेल तसं गवत, तर ते गवत ते खायला घालायचे. अरे त्याच्यामुळे त्यांच्या दुधाला पण कमळाचा सुगंध यायचा, मग त्या कमल सुगंधित दुधाच्या ते दही बनवायचे, त्याचं मंथन करायचे, त्यातून जे लोणी यायचं त्याला पण अतिशय कॉन्सन्ट्रेट, म्हणजे आणखीन जास्त सुगंध. आणि ते लोणी ते खायला घालायचे, विचार करा किती मेहनत करायचे. त्यांना कुठे चरवायचं हे पण ठरलेलं, हे या गायींना इथे चरवायचं नाही, हे इथे फिक्स, हे खास गवत आपण इथे उगवायचं व्यवस्थित. त्याचं आता बीज मिळत नाही आजकाल. ते अशा प्रकारे काळजीपूर्वक ते आपल्या कान्हाकरता बेस्ट दही दूध बनवायचा प्रयत्न करायचे. आणि त्याला त्याला घरातून बाहेर निघण्याआधी पोटभर खाऊ घालायचे आकंठ, आणि तरी या जाऊन इतरांकडे चोरी करायचा. आणि गोपी कशा असायच्या, प्रभावती गोपी म्हणजे उपनंद बाबांची, उपनंद महाराजांची बायको, पुन्हा पुन्हा कंप्लेंट करायला यायची, बघ 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 यशोदे, बघ हे बघ माझ्या घरातून मटकं फोडलं कसं, काय तुला काय म्हणजे मुलाला काय शिकवण बिकवण काय असते की नाही, काय ट्रेनिंग बिनिंग, काय संस्कृती, काय कल्चर आहे की नाही तुमच्याकडे. तर ते म्हणजे शक्यच नाही, माझ्याकडे मी अशा प्रकारे दूध बनवते, अशा प्रकारे दही बनवते, अशा प्रकारे लोणी बनवते आणि ते पोट भर खाऊन निघतो, तर शक्यच नाही. मग शक्य कसं नाही, बघ आता माझ्या घरी गेलं आहे, माझ्या एक काम कर तू, एकदा कधी कधी रंगे हात त्याला घेऊन ये माझ्याकडे, मला विश्वास नाही वाटत तुम्ही लोक माझ्या मुलाच्या विरुद्ध फार खार करत असता कायमचे. उगाच माझ्या मुलाचं नाव घेऊन त्याला बदनाम करत असता की हा असा आहे, या तसा आहे, या चोर आहे, या खट्याळ आहे, या खोडकर आहे, वगैरे वगैरे वगैरे. कधीतरी त्याला घेऊ द्या ना एकदा तरी, मला बघू तर दे की हाताला लोणी, तोंडाला लोणी, तोंडाच्या आत पण लोणी, हे मला बघू दे ना एकदा जरा. ठीक आहे, सगळ्या लोक कंटाळल्या गोपी की आता किती आला, इतका चतुर, इतका चतुर ना, कधी हातात सापडत नाही. कधी सापडत नाही. त्याने एकदा मस्त व्यवस्था केली. काय व्यवस्था केली? आपण एका 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 कक्षामध्ये जाऊ, हां, सगळ्या खिडक्या सगळं बंद करू, एकच दार ओपन ठेवू त्याचं, आणि त्या दिवशी एकदम खाली सगळे मटके लावू, असे म्हणजे चढायची गरज नाही उंच, एकदम असे जवळजवळ एकदम असे अंधारी कोठडी करून ठेवू, तिकडे जाऊ. त्याला एक घंटी बनवली, घंटी, आणि ती घंटी त्याला वृंदावनामध्ये कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक वस्तू बोलकी असते, सजीव असते. हे माईक पण बोलणार, म्हणजे याच्यात तर नाही, दांडी पण बोलणार, हां, दगड पण बोलणार, आणि हरिण पण बोलणार, आणि निर्जीव वस्तू आपल्याला वाटते ती पण बोलणार. तर घंटी बांधली, सांगितलं घंटीला, बघ जेव्हा तो येईल ना खायला, जसं हात घालेल ना तर तू वाजायला सुरुवात करायचं, गंड 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 वाजायचं. मग आम्ही लगेच सगळ्या झुडपात लपलेलो असू, आणि अशी योजना केली होती की अरे खूप बालक आहेत ना ते आणि खूप गोपी आहेत, तर असं कन्फ्यूज व्हायला पाहिजे, मी कोणाला पुढतो कोणाला पकडणार, नाव फिक्स करून ठेवायचं, तू फक्त त्यालाच पकडायचं, 10 लोकांना जो मिळेल त्याला पकडायचा प्रयत्न करायचा नाही, आपण कन्फ्यूज होऊन जाऊ कोणाला पकडायचं. तुमचं लक्ष एकच सुदामा, तुझं लक्ष एकच उज्ज्वल, तुझं लक्ष एकच अर्जुन, तुझं लक्ष एकच सुबल, आपलं फिक्स ठरलेलं आहे, आपल्याला त्यालाच बघायचं आणि त्यालाच पकडायचं आहे, आणि तू कृष्ण आणि तू बलराम असं ठरलेलं असायचं. असं फुल अरेंजमेंट केली आणि झाडीत जाऊन लपले, आणि थोड्या वेळाने आले कृष्ण बलराम, हळूहळू बघत आले, कोण नाही. अरे आज एवढे मटके खाली कसे? अरे सूर्य कुठे कुठे उगवला आज, पश्चिमेला का पूर्वेला? एवढं सद्भाग्य, एवढं कष्ट चढायची गरज नाही, उखळ शोधायची गरज नाही, दगड स्टूल काय टेबल बघायची गरज नाही, कोणाच्या खांदा चढायची गरज नाही, हाताची एकदम. अरे पण घंटी बांधलेली असते, काय याच्या मागे रहस्य असेल? तर मग घंटीला म्हटलं, अरे घंटी तू तर माझी मैत्रीण आहेस, माझी भक्त पण आहेस, आज वाजू नको हा, तू वाजू नको आज, हा शांत राहा तू. म्हणजे हो हो तुम्ही सांगाल तसं करणार मी. वा सगळे सेटिंग केले पूर्ण, आणि जे सगळ्यांनी एकदम तोडून पडले, सगळ्यांनी हात घालून तोंडात घातल्यावर टांगा गण 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 वाजले. अरे तू वाजली कशी? अरे तुम्हीच तर मर्यादा घालून ठेवली आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तो मला वाजायचं, हे तुम्हीच ठरवलेलं आहे. तुम्ही घातलेली मर्यादा मी कशी सोडणार? अरे पण आता लेट झाला ना, आता तू सांगेपर्यंत ते लोक आले आणि धावत धावत आणून सगळ्यांना झपटून पकडलं सगळ्यांना. अरे असं पकडलं की सोडायला तयार नाही, असे मागून असं पकडलं ना की निष्ठायची काय शक्यताच नाही. तर त्या रूममध्ये मग सगळ्यांनी कसं बघितलं, अरे 10 सगळे बंद तिकडे त्या रस्त्यात ना, सगळ्या हजारो गोपी प्रवेश करतात, इकडे सगळ्या बंद, काय करायचं काय? अरे वरती खिडकी उघडी आहे एका सेकंड लेवलला. फटाफट फटाफट सगळ्यांच्या एकमेकांच्या पाठीवरती उभारून थरथर थरथर चालायला लागले, इतके वेगात ना, म्हणजे असं इतके डोळ्याची पापणी लावता लावता ते लगे वरती आऊट खिडकीतून. काय करावं काय लोकांना, एवढं पकडून मागून काय फायदा नाही, असे सटकले निघून सगळे, सगळेच गेले. अरे बघता बघता सगळे निघून गेले, एक राहिलो त्याचा इतकं येलो मोठ पोट, पोट मोठो त्याचा, अडकलो तो खिडकीमध्ये. तो कोण? मधुमंगल सांदेपणीचो. तो अडकला मध्ये तिकडे जाऊन. अरे वरून तुला परवडता तरी चल चल ये 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 सांगितलं, लाडू कमी खात जा, पोट कमी होईल तुझं, नाही ऐकलं तू, हे बघ आता पोट अडकलं, खालून पाय ओढतात बाय गोपी सगळ्या. मग कोण जिंकलं? खालच्या जिंकल्या, वरचे हरले, कारण भगवंतांनी कसं केलं गुरुत्वाकर्षण, वरून खाली खालून वर नाही. त्यामुळे खालच्या बायका जिंकल्या आणि त्याला बिचाराला खाली ओढला आणि खाली पाडला. मग तोडायला लागला, मग सळा सगळ्यांनी मस्त हाताने बुक्क्यानी सगळ्यांनी मस्तला मारलं खूप, कारण काय पकडायचं होतं खूप जणांना, भेटला एक. काय करणार, सगळ्यांचा मार त्याने एकट्यानेच खाल्ला आणि तो ओढायला लागला. अरे कृष्ण बलराम, अरे कृष्ण बलराम, वाचवा रे वाचवा, मी एकटा सापडला यांच्या हातामध्ये, खूप मार खाल्लाय, वाचवा रे वाचवा. तेव्हा दूरवर आवाज ऐकवाला त्यांना, अरे आपला तो ब्राह्मण मित्र तो बिचारा ओरडतोय, चला काहीतरी केलं पाहिजे त्याच्याकडे. यू टर्न मारला त्याने आणि त्यात दरवाज्यात परत आले आतमध्ये. हे काय तुम्ही गोपी, तुला माहिती आहे का तो कोण आहे? अरे पूर्णमासीचा पुत्र सांदीपनी, आमचे गुरु ते, त्यांचा मुलगा आहे हा, नंदीमुखीचा भाऊ आहे, हे जाणवं तोडलं ना एकदा, शाप दिला ना, जाल तुम्ही बाराच्या भावात सगळे लोक. असं घाबरून सोडलं जाणार, असं डायलॉग मारून पूर्ण लगेच खूप एकदम साध्या हृदयाच्या, खूप संपल हृदय एकदम थांबले. अरे बापरे, हो रे बाबा, आपण खूप आवश्यक आलो होतो आज. ते कृष्ण बलराम सापडलं नाही, त्याला सगळा ह्यालाच पिटला आपण, पण तो ब्राह्मणाचा पुत्र आहे. तो पण लगेच हे डायलॉग मला इकडे उभारला असा, मला माहिती आहे का मी कोण आहे ते. इतक्या वेळचा आवाज नव्हता आला, सपोर्ट आला की लगेच वाढायला लगेच शाप देऊ का तुम्हाला, आता तोडू का जाणव. अरे काहीतरी त्याला दान द्या, काहीतरी करा, संतुष्ट करा, त्याला विचारा काय करू. सगळ्या गोपी नम्र होऊन विचारायला लागले, अरे 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 काय करू काय करू. तर म्हणे लाडू बनवून घेऊन या, ए समान नाही हा, वेगळेवेगळे पाहिजेत. प्रत्येक लाडू प्रत्येकाचा खर्चा वेगळा व्हायला पाहिजे, सेम सेम नाही पाहिजे. सर्व घरी गेला भागवून, तुम्ही शाप दिला असा म्हणजे सांगितलं, शाप देईन तुम्हाला, ज्यांची सात सात लग्न झालेली आहेत, त्यांची दाढी सफेद झालेली आहे, अशा पुरुषांबरोबर तुमचं लग्न होईल, लक्षात लक्षात ठेवा. घाबरून गेला सगळ्या, घरी गेल्या, लाडू बनवून आणले, हे डिगभर लाडू निरनिराळ प्रकारचे, आणि आसन बनवलं मोठं सिंहासन, तिथे बसवलं त्यांना, म्हणजे आरती केली, स्तुती केली, पाय चेपले, हे हात चेप ग, हे पाय चेप, चल पाय चेपता, हात चेपतायत, ब्राह्मण पुत्र आहे ना तो. मग त्यांना सागर संगीत लाडू खाऊ घातले, मग गेले आमचे मधुमंगल. दुसऱ्या वेळी काय झालं, प्रभावतीने पकडलं कृष्णाला. कसं पकडलं, अशीच सीन, सेम सीन, असं पकडलं की हाताला लोणी, तोंडात लोणी, तोंडावरती ओठावर पण लोणी. मला हात सीन पाहिजे होता घेऊन जायला, हां. असा हात पकडला घट्ट, असा जोरदार, हळूहळू नाजूक, असं म्हणजे लोण्यासारखं अंग आहे त्याचं, हां. असा घट्ट हात पकडला, असा घेऊन चाललं, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आज तुला मी तुझ्या आईकडे सुपूर्त करणार, दाखवणार. मला नेहमी तुझी आई शिव्या घालते की तू आम्हाला नेहमी कंप्लेंट करते, पण कधी तुला रंगे हात पकडून घेऊन येत नाही. आज दाखवणार, आज दाखवणार तुझा मुलगा कसा आहे ते, हां. अरे आम्ही शिव्या खातो, आज तुला कळेल सत्य काय आहे ते, तुमचा मुलगा कसा म्हणजे बिघडलेला मुलगा आहे, तुला काय शिकवण नाही, आज दाखवणार. आणि कसं असतं माहिती का, हे सवंगडे सवंगडी रोजचे कसे असतात, ते काही लोक पकडले जातात, काही लोक सटकतात, पण जास्त करून कृष्ण बलराम सटकतात, आणि काही लोक पकडले जातात आणि त्यांना दंड होतो. तिथे लोक खुश झाले, आज ते बाजूला उभे आहेत, त्याला वाजतात, वा 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 बरं झालं बरं झालं, रोज आम्ही मार खातो, आज तू मार खा. त्याला खूप लाज वाटायला लागली, लाज वाटायला लागली. तो प्रभावतीला कसा म्हणतो, अहो ताईजी, म्हणजे काय म्हणतात, मोठी आई म्हणतात आपण, काय म्हणतो आपण तुमच्या गावात, म्हणजे वडिलांच्या मोठ्या भावाच्या बायकोला काय म्हणतात, हां काकी म्हणतात, पण तिकडे ताई म्हणतात, ताईजी. तर अहो लोक हसताय तुम्हाला, तुम्ही मी यायला तयार आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मला खूप लाज वाटते, ते माझी निंदा करतायत, हसतात मला बघून. आणि बघा मुली, बघा मुली पण उभ्या रस्त्यावर लाईन शिर, सगळ्या जाळावरून हसवतात, हसतायत मला, मला खूप लाज वाटते. एक काम करा तुम्ही ना, तुमची ओढणी आहे ना, ओढणी ती जरा मला टाका डोक्यावरती, म्हणजे मला दिसणार नाही कोण, ते पण मला बघणार नाही, तर मला पण जरा बरं वाटेल. ठीक आहे, टाकली ओढणी. आता कसं सीन कसं आहे, एक बाई चालली आहे मोठी अशी वेगाने, अशी लेफ्ट राईट लेफ्ट राईट, त्याच्या मागे असा हात धरला आहे, आणि त्याच्या मागे असं एक ओढणी अशी पसरलेली, तो चालला आहे असा असा. मग काय होतं, तो म्हणतो अगं ताई, ताईजी, अहो ताईजी, माझा हात बघा किती किती कोमल आहे, तू किती घट्ट पकडलाय, की दुखतोय मला हात, तो किती किती घट्ट पकडणार. एक काम करा, तुम्ही हात बदली करा ना, हात बदली करा ना, म्हणजे मी तुमच्यावरच आहे, परंतु हात बदली करा, किती पकडणार, म्हणजे रक्तप्रवाह बघा गोठला इथे हाताच्या पुढे, दुखायला लागला इथे हात. ती बोलता बोलता एका फ्रेंडला इशारा केला, तो कोण, प्रभावती गोपीचा मुलगा, त्याचा मित्र रोजचा सवंगडी, त्याला असा डोळा मारला, तो आला तिकडे बाजूला चाललाय, आणि खूप वेळ त्याला असं विनंती केली, हात बदल, बदलायला तयार नाही. मग शेवटी खूप आग्रह केला, मग त्याने तो म्हणा ठीक आहे ठीक आहे, तो हात असा बदलायला दिला, लगेच झटका असा युक्तिशीरपणे प्रभावतीच्या मुलाचा हात तिच्या हातात दिला. ओढणीच्या खाली त्याला असा घेऊनच ठेवला होता आधी, हां. तसा असा जेव्हा हात चेंज करायचा टाईम आला ना, असा प्रकारे ते हात दिला की कळलंच नाही कोणाला काय झालं आहे. आणि ती एकदम आवेशामध्ये, आज पकडला आज पकडला, आज दाखवणार आईला दाखवणार, त्या आवेशात ती होती. तर मग तिने मागे वळून पाहिलं नाही काय झालं ते, हात कोणाचा, तोच हात असा नरम नरम लहान मुलाचा तिला. आणि असंही ती खाली असे बसून त्या ओढणीतून बाहेर निघून जे सटकले मागणे, असे 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 जे निघून गेले आणि धावत असे यू टर्न मारून मागून घरात गेले. मैया भूक लग रही है. तर मैयाने इतना जवळ घेतलं, खूप लाड केले, सुगंध घेतला केसांचा, मुके घेतली त्याची. भूक लागली का म्हणाले, मग ते लोणी खायला घातलं. म्हणलं हा खूप पोट भरलं, खूप दमलो बो आज, खूप दमलो, खूप खेळलो आज, खूप पाय दुखत आहे. त्याला जा जा झोपलं, झोपवलं त्याला आणि झोपून गेला. किती फास्ट हां, हे अजून चालतायत, लेफ्ट राईट चालू आहे यांचं अजून. त्याच्यामध्ये तो घरी पोचून झोपून पण गेला. आणि मग आले, यशोदा दिदी, यशोदा दिदी, मोठ्या मोठ्या ओरडत आहेत. अरे काय झालं एवढं ओढायला, एवढं का किंचळताय? बघ बघ, आज तुझा आणलाय लाला, तुझा जो लाडका मुलगा आहे ना, त्याला आज पकडून आणलाय. रंगे हात, तोंडात आणि तोंडाच्या बाहेर आणि हातावर सगळ्या ठिकाणी लोणीत लोणी आहे. अच्छा वा, हुशार आहात तुम्ही खूप. कारण तुला माहिती आहे ना, तो झोपला आतमध्ये येऊन. मी तुला माहिती आहे की आज पण हे लोक पुन्हा काहीतरी खोड करतात आमची. ते म्हणे बघू तर खरं, तो कोणाला आणलाय दाखवते ना, एवढं काय. आज मी तर त्याला पकडून आणलेलं आहे तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता. नेहमी मला बोलते तू, आज बघ कोणाला आणलंय पकडून, मग आता तुझं बोलती बंद होईल. हो का, दाखव की, दाखव की. मग ते अशी मागून अशी पुढे करते, अशी ओढणी काढते, तर बघतं काय तर त्याचाच मुलगा. अरे वा वा वा, हा आपचा कृष्ण की काय, हो श्यामसुंदर वाटतं, हो छान छान छान. अरे अरे असं कसं झालं, अरे त्याला पकडून तर आणलं, त्याच्याशी बोलली मी आता, हात बदली केला, अरे ओढणी घातली, अरे गेला कुठे, गेला कुठे, गेला कुठे. मागून आले, आई कोण ओरडते ग, हा कोण ओरडते. अच्छा अरे काय झालं, हे बघ तुझ्या नावाने तिच्या मुलाला घेऊन आले की तू चोर करते म्हणून. म्हणे कधीच घरी आलाय हा, कधी घरी येऊन माखण खाऊन झोपून गेला आहे. तू म्हणते माखण चोरी केली तुझ्याकडे, कधी चोरी केली त्यांनी? तुम्ही सगळ्या बायका अशाच. दुसऱ्या वेळी असंच परत पकडलं खूप प्रभावतीने हां, आणि चालत राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. तो सांगत होता, बघ प्रभावती ताई, विचार कर, नंतर पश्चाताप करशील. अजूनही सांगतो, सोड मला तू, मला सोड तू. तुझी जर निंदा नालास्ती आणि फजिती होऊ नये अशी इच्छा असेल ना, तर सोड तू मला, सोड. तुला नाही सोडणार, मी नाही सोडणार. असं करत 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 घरापर्यंत गेली. आणि आता पण पुन्हा पुन्हा मागे बघत होती, आहे ना, कारण गेल्या वेळी आता सटकलं ना हातात ना, म्हणून कन्फर्म करत होती तोच आहे ना, तो निळाच हात आहे की पांढरा हात आहे ते बघत होती. हा ब्लू हँड आहे, चालत होते. घरापर्यंत कन्फर्म केलं की तोच आहे, तोच आहे, तोच आहे. यशोदा माईला बोलवलं आणि असं पुढे गेलं त्याला, तर परत तिथंच मुलगा. अरे हे काय रहस्य आहे, हे दारापर्यंत कन्फर्म केलं की हाच आहे म्हणून, काय हात मी बदली नाही केला आज, मी काय चूक नाही केली, त्याच्या कुठच्याही त्याच्या जाळामध्ये फसली नाही मी आज. तर पुन्हा इशू झाले, पुन्हा ताणे मारले प्रभावतीला, तू एवढी का दुष्ट, माझ्या मुलावर तुझे एवढे का खार खाते, त्याने काय तुझं आकडे केले, तो कधीच तुझ्याकडे येऊन चोरी करत नाही, त्याला मी भरपूर खाऊ घालते आणि पाठवते, तो पुन्हा पुन्हा येऊन त्याची कंप्लेंट करत असते. तिला खूप आश्चर्य वाटलं, अरे काय झालं, तू त्या आपल्या मुलाला हात धरून ते परत जायला लागले रस्त्यावरती, तर 3 मिनिटांमध्ये परत कृष्ण. म्हणतातला बोललो होतो ना फजिती होईल तुझी म्हणून, तू नाही ऐकत माझं, कधी ऐकणार माझं तू, तर आधीच बोललो होतो की नको करू असं, सोड मला तू. आता पुढच्या वेळेचं पकडशील ना, तू तुझ्या नवऱ्याचं रूप घेईन मी. तर खसम म्हणजे आहे गो गंजाओंगो, म्हणजे खसम म्हणजे नवरा, नवरा बनून जाईल तुझा मी, मग तुझी काय फजिती होईल, मुलापर्यंत ठीक आहे हो, चला चालेल. नवऱ्याचा आज बघून हे बघा भाव, तुझा मुलगा म्हटलं तर काय तुझी फजिती होईल, लक्षात ठेव, पुन्हा असे खोड करू नको माझी. एकेवेळी काय, श्रीकृष्ण भगवान बालकरूपामध्ये एवढे एवढे हात माव लोण्यामध्ये असे येतपर्यंत लोणी असं, आणि खातात दोन्ही हातांनी पूर्ण अशी पुढं गालामध्ये लोणी बिणी सगळं असं फुल. ते पुन्हा त्याला पकडलं गोपीने, तो काय म्हणतो, मी लोणी नाही खाल्लं तुझं, अच्छा तोंडात लोणी, ओठावर लोणी आणि लोणी नाही खाल्लं. अरे नाही खाल्लं म्हणतो तुम्ही, तुला नाही खाल्लं. कसं नाही खाल्लं, समजावून सांग जरा. आता आता तुम्ही त्याला पकडलं ना, आता चांगलं खाताना पकडलेलं आहे आणि तो धादांत खोटं बोलतो नाही समोर, तर ठीक आहे बाबा, त्याला पकडलं थोडलं आहे, तो सांग 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 कसं नाही खाल्लं, सांग समजावून सांग जरा. तोंडाचा असं आहे की मी जेव्हा इथे आलो फिरत फिरत, माझं वासरू हरवलं होतं, माझं वासरू हरवलं होतं म्हणून मी शोधत होतो, मला वाटलं मटक्यात असेल लोणीच्या. मग तिकडे शोधायला लागलो, हात घातला पूर्ण आतपर्यंत सगळं शोधलं, कुठं सापडलं नाही. परंतु ते वासरू शोधता शोधता मला असं एक दिसलं की अनेक हजारो मुंग्या तुझ्या लोण्यामध्ये फिरत आहेत. तेव्हा मला खूप वाईट वाटलं, इतकं मेहनत करून बनवलं लोणी ह्या मुंग्या खाणार, किती अपवित्र होणार, अशुद्ध होणार, असा उपयोग काय. तुम्ही ते किती गाईला चारलं, तुम्ही किती गाईला फिरवलं, ते गवत खायला घातलं, ते मालरान तयार केलं, त्याच्यानंतर ते दूध काढलं, त्यांचं त्यांची सेवा केली, हातपाय त्यांचे धुतले, का गोठा धुतला, शेण सारवलं, दूध गरम 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 धारोष्ण काढलं, मग ते गरम, त्याच्यानंतर दही जमवलं, मग त्याचे मंथन केलं, मग ते लोणी एकत्र केलं, अरे एवढं मेहनतीने केलेलं, एवढं सुगंधित आणि एवढं प्रेमपूर्वक बनवलेलं स्वच्छ आणि शुद्ध लोणी मुंग्या खाणार, मला खूप वाईट वाटलं. म्हणून मी त्या मुंग्यांना हाकलणं सुरू केलं आणि खूप मुंग्यांना बाजूला केलं मी, खूप मुंग्यांना बाजूला करता करता काही मुंग्या माझ्या हातावर चढल्या, हातावरून त्या कलाईवरती आल्या, कलाईवरून दंडावरती आल्या, दंडावरून खांद्यावरती गेल्या, खांद्यावरून मानेवरती गेल्या, मानेवरून गालावरती आल्या, गालावरून ओठावरती आल्या, मला गुदगुले व्हायला लागल्या. मला जर हवे ना तरी पण मी तुमची सेवा करत होतो मुंग्यांना हटवायचं काम, पण त्या मुंग्या मुतक्या इतक्या मुंग्या चढल्या की मला खूप खूप गुदगुले व्हायला लागल्या. मग मी एका हाताने त्यांना असं काढलं, त्यावेळी ओठावर लोणी लागलं, माझी जीभ बाहेर आली आणि त्याने चाटलं लोणी. मी लोणी नाही खाल्लं. आता इतकं ते एवढं एवढं मिलीमीटर दूर असताना मी ते कसं सोडणार, त्यामुळे माझ्या ती पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे दीप आपोआप बाहेर आली. मी जिभेला म्हटलं नाही तू बाहेर ये खा असं मी काही म्हटलेलं नाही आहे, ते आपोआप आली बाहेर आणि ते लोण चाटलं. अशा प्रकारे तुझं लोणी मी खाल्लेलं नाही आहे. अशा चटपटीत लीलाने त्यांनी सगळ्या गोपींना आणि गोपालांना आनंद भरून दोहात दुबवलं आनंदाच्या. इति दृक्स्व लीलाभिर आनंद कुंडे. त्या परमात्म्याला परमब्रह्मांना काय आवश्यकता आहे हे सर्व करायची. अहो ते म्हणतात आमच्या वैकुंठामध्ये एवढं ऐश्वर आहे, हां लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्य मानव, अशा अनंत लक्ष्मी ज्या ऐश्वर्याने लदलेल्या असतात, ते त्यांची सेवा करत असतात आणि त्या प्रकारची व्यंजनं आणि व्यवस्था त्यांच्या आनंदाकरता केलेली असते. पण ते म्हणतात की हे सर्व वैकुंठाचं जे ऐश्वर आहे ते मी त्याग करून तुमचं लोणी खाण्याकरता इथे आलेलो आहे. ते पण अनवाणी, हां आणि वनमाला घालून, मुकुट घालून नाही, मोर मुकुट आणि वनातल्या फुलांच्या माळा, वनातले ते पेस करवीराची फुलाच्या इथे कानामध्ये अशी पेन्सिल त्याची, चप्पल न घालता आणि मी भगवंत आहे ही पदवी विसरून ठेवून आलेत ते. कोणाला माहीत नाही की हे भगवंत आहे, त्यांना माहीत असतं त्यांनी असं केलं असतं का, हात पकडून घेऊन चालले लेफ्ट राईट लेफ्ट राईट चालले असते का, त्यांना कळलं असतं की हे गोविंदम आदिपुरुषम तमम भजामी हेच आहेत ते, तर त्यांनी केलं असतं का असं. त्यांना ते कळू नये म्हणून ते पण भगवंत पण विसरून आलेत होता भगवंत आहोत म्हणून. ही प्रेमाची भूक आहे त्यांची, हे आपल्याला कळलं आवश्यक आहे की प्रेमापोटी ते नोकर बनण्याला पण तयार आहेत. गोपी कशा करायच्या, लोणी हवा लोणी हवे का, हे घे या तालावरती नाचायचं, कळलं का, आता हा ताल मग दुसरा ताल मग तिसरा ताल मग थोडं ताल नाचला असं असं करून नाचला, थोडं लोणी देणार, थोडंसं थोडं लोणी खाणार, आणखी हात पुढे करणार, पुन्हा नाचायचं ना. हां गोपियों के ताल पर नाचने वाले, त्यांना काय गरज तिकडे नाचायची त्यांच्याबरोबर, प्रेमापोटी नाचायचं, प्रेम आहे प्रेम. आईचं स्तनपान करतात, जगाला खाऊ घालतात, पण बाळ म्हणून आईचं स्तनपान करतात. बघा नंद महाराज हात धरून चालतात आणि पडतात चालताना, चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, एवढा आनंद देतात, एवढा आनंद जे परब्रह्म श्रीकृष्ण भगवान संपूर्ण सृष्टी चालवतात, ते अशा प्रकारच्या लीला करून आपल्या भक्तांना आनंद देतात. एकदा बॉल खेळवते, बॉल गेंदोवानाचं गाव आहे नंदगावजवळ, गेंदोवा. ज्या ठिकाणी गेंद खेळले तो नाव गेंदोवा, तर तिकडे बॉल खेळत होते आणि कसं माहिती आहे का, ते मुद्दामच त्यांनी तो बॉल ना असा फेकला, दूर असा फेकून गेला, जमुनी जाऊन पडला वृंदावनामध्ये दूर पडे. तर ते मुलगं भांडायला लागलं, माझा बॉल दे माझा बॉल दे, मग हा माझा दुसरा बॉल घे ना तू, नाही नाही मला तोच बॉल पाहिजे. मुलं कशी असतात, मला माझाच बॉल पाहिजे, मला तुझा नाही पाहिजे, माझा खूप चांगला होता, तुझा ब्राऊन कलरचा, माझा ब्लू कलरचा होता, तोच पाहिजे मला. तर भगवंताने निमित्त केलं होतं ते. त्याच्या आधी एकदा गोपींनी सांगितलं होतं, तू फार छान नाचतोस पण नेहमी जमिनीवर नाचतोस किंवा अशा एकदा फर्म प्लॅटफॉर्मवर नाचतो. हे आता कंटाळाला बघून मला नवीन काय नवीन दाखवायचं आहे, नवीन नाच दाखव. ठीक आहे, दाखव कधी विशेष नाच दाखव. तो बॉल काढण्याच्या निमित्ताने ते गेले जमिनीच्या किनारी, तिथे ते काय बघतात, संपूर्ण सृष्टी नष्ट झालेली आहे, एक एक झाड वेली सगळं मृत झालेलं आहे. जमुनाच्या ठिकाणी असे पक्षी मरून पडले आहेत. का हे वर्ण असे उडतात तेव्हा त्याची थाळ खाली पडतात का बरं? कारण त्या डोहामध्ये कालिया नाग येऊन राहिला आहे गरुडाच्या भयामुळे. त्याला सौभरिणी मुनीने शाप दिला होता गरुडाला की जमुनेच्या किनारे आलास तर मरून पडशील म्हणून. म्हणून जेव्हा गरुडाचं आणि काल्याचं युद्ध झालं तेव्हा गरुडाने काल्याला खूप त्रस्त केलं, तर कालिया घाबरून जमुनामध्ये येऊन राहिला लपून. कारण का तिकडे गरुडाला यायला परमिशन नाही. पण तिथे आल्यानंतर काय केलं, आपलं विष पसरवलं सगळ्या ठिकाणी, एवढं भयंकर विष पसरवलं, सर्व किनारीची झाडी मरून पडली, अनेक पक्षी मरून पडले. कसे मरून जाणारे पक्षी, या बाष्प जे आहे ना विषाचं एवढं प्रभावी की त्या बाष्पाच्या संपर्कात आलेले पक्षी पण मृत व्हायचे. असं भयंकर सन्नाटा, असं वातावरण, खतरनाक वातावरण. ते आले पण गोपाल लोकांना काय माहिती, आले आले आणि लगेच पाणी प्यायलं, तहान लागली म्हणून. तहान लागली, सर्व मरून पडले पाणी पिताना, तुरंत तुरंत मरून पडले. तर कृष्णाने पाहिलं, अरे तत्क्षण सगळी गोपाळ मंडळी मरून पडली, वासरं मरून पडली. मग त्यांनी लगेच कदंबाच्या झाडावरती चढले आणि तिकडून छलांग मारली, उडी मारली पाण्यात. इतकी खोल उडी मारली की पाणी असं बिथरलं गेलं. तर काल्या नागाला वाटलं, अरे एवढी कोणाची हिंमत, माझ्या साम्राज्यामध्ये इतकी खोल उडी मारायची हिंमत कोणाची? ते पण एक बाळ, छोटंसं बाळ, एवढी हिंमत. लगेच सगळे साप धावून आले त्यांच्यावरती, त्यांना दंश करायचा प्रयत्न करायला लागले. मग स्वतः काल्या बाहेर आला, त्याने कृष्णाला पकडलं आपल्या कॉईलमध्ये आणि आवळायला सुरुवात केली. मग कृष्णाने एकदम लहान रूप धारण केलं आणि ते सटकले त्यातून. मग कालियाला खूप मुका प्रहार केला हाताने, घनघोर युद्ध झालं पाण्याखाली आणि खूप मुका प्रहार. कालियाने शेपटीचा प्रहार केला, पुन्हा पुन्हा गुंडाळायचा प्रयत्न केला शेपटीमध्ये आपल्या, पुन्हा शेपटीने प्रहार केला, पुन्हा कृष्णाने मुख्य मारले त्याला. रक्त निघालं कालियाचं बाहेर, ते असं पाण्यावर त्याला. इतक्या वेळात काही बालबाल जे वाचले न पाणी पिता हे धावत गेले आईकडे सांगायला, अरे अरे त्या कालियाच्या दहामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे. मग तिकडून सर्व धावत धावत आले, आई बाबा आणि मोठे मोठे ग्वालबाल धावत आले, नंदगावरून धावत आले वृंदावनमध्ये. आणि पाहतात तर काय, त्या पाण्याच्या वरती रक्त असत, एकदा मग दुसऱ्यांदा मग तिसऱ्यांदा. कोणाचं आहे, आपल्या बाळाचं आहे की काल्याचं, कसं कळणार? आई व्याकुळ झाली, जसं वासूर हरवतो ना गाईचं ते कशी व्याकुळ, तशी आई व्याकुळ झाली. म्हणजे आता मी उडी मारते पाण्यामध्ये कानाला वाचवण्याकरता, नंद बाबा कोण म्हणतात मी आता उडी मारतो. त्यांना अशी चार लोक पकडून, नको नको जाऊ नको जाऊ नको जाऊ, नाही जाऊ देत म्हणते, बेशुद्ध पडली तिकडे. अरे मरू पण देत नाहीत, मुलाला वाचू पण देत नाहीत. तर त्या भावनेने तिथून व्याकुळ होऊन ती बेशुद्ध पडली. असा भयंकर सीन बघा तुम्ही, मुलगा पाण्यात, रक्त बाहेर बाहेर निघतंय, माहिती आहे आत काली आहे, तो त्याला दंश करतोय, रक्त बाहेर निघतंय. ही अर्धी मुलं मरून पडलेली आहेत, बछडे मरून पडलेले आहेत, बाकीचे माणसं आले आहेत ती पण बेशुद्ध पडलेले आहेत आणि एक बलराम असे उभे आहेत छानपैकी. अरे काय काळजी करू नका, सगळं ठीक होईल, त्याला कोणी काय करू शकत. अरे तुला कसं काय एवढी हिंमत आणि तुला कसं काय एवढं गॅरंटी काय होणार नाही, त्याला माहिती होतं त्याचा भाऊ कोण आहे ते. आणि मग बऱ्याच वेळ पाण्याखाली युद्ध केल्यानंतर अचानक ते वरती आले फण असे कालियाचे, 1000 फण असे, आणि त्याच्यावर भगवंतांनी उडी मारली. हां, आणि त्याच्यावर नाच करणं सुरू केलं. कसा नाच, एका स्थिर जमिनीवर नाही अस्थिर स्थितीवर नाच सुरू केला. हां, त्याच्यावर पाय ठेवला तर पाय झूम खाली, मग दुसरा पाय वर मोठं ठेवला की ते पण खाली, अशा वरती खालती होणाऱ्या स्थितीत त्याने नाच सुरू केला. एकदम लयबद्ध, संगीतबद्ध, तालबद्ध आणि सूरबद्ध. आणि एकाच वेळी लोण्याहुनी मऊ जे पाऊल आहे ते पाऊल दगडावर बसेल का, दगडावर पडेल का, काट्यावर पडेल का, कशावर पडेल, म्हणून भीती वाटायची गोपींना नेहमी. ते विचार करून वाटायचं, अरे रे रे रे, तो दगडात चालला नवाणी, आता काय होईल, दगडावर पाय ठेवेल का, खडकावर पाय ठेवेल का, काट्यावर पाय ठेवेल, कुठे पाय ठेवेल. ते असं हातात घेतील ना पाय, तर असं वाटतं डोळे बंद केले की लोणी आहे का पाय, इतके मऊ पाय, इतके मऊ पाय, देवाचं चरण कमल ते पडतायत, म्हणजे किती मुलायम वाटलं पाहिजे कालियाला. पण कालियाला वाटतंय की प्रत्येक आहार, प्रत्येक पावलागणिक वज्राघात होत आहे, असं कालियाला अनुभव आहे. ह्यांना वाटतंय की किती मुलायम आणि किती कलात्मक दृष्टीने पाऊल टाकत आहे, एक एक तार आणि सूर किती सुंदर आहे, असं अद्भुत नृत्य गोपी बघतायत. आकाशामध्ये यक्ष, किन्नर, किम पुरुष, सर्व नृत्य मंडळी, संगीत मंडळी, गायक मंडळी, गंधर्व मंडळी सगळी एकत्र झाली आणि त्यांनी प्रयत्न केला की हा सूर आणि हा ताल आपण पकडू आणि आपण त्याच्यावरतीच वरती नाच करू. दे आर ट्राईंग, कारण त्यांचे लोक आहेत ना, लोक त्यांचे, एक लोक नृत्य पूर्ण जन्मतास नृत्य, एक लोक पूर्ण गायन जन्मतास गायन, एक लोक पूर्ण वाद्य, एक लोक पूर्ण काव्य. हां, यक्ष, किम पुरुष, किन्नर, निरनिराळ्या प्रकारचे जाती देवतांच्या सर्व एकत्र झाले आकाशामध्ये आणि पाहतायत वरून खाली काय नृत्य चाललं सुंदर, आणि ते प्रयत्न करतात काय ते जोडायचं त्यामध्ये. शेवटपर्यंत त्यांना जोडता आलं नाही, ते आपापले नाचत राहिले, पण अंतताल वेगळा, अंतताल वेगळा, तो अद्भुत ताल त्यांना मेळ करता जमलं नाही त्यांना. अशा प्रकारे हजार फणांवरती अतिशय सुंदर मोहक रीतीने नृत्य करत त्यांनी कालियाच्या प्रत्येक फणामधून सगळं विष बाहेर काढून टाकलं. आग आणि विष आणि रक्त एकत्र बाहेर पडतंय, विचार करा तुम्ही. एक पाऊल पडतंय अतिशय मुलायम, पण त्याला होत आहे वज्राघात, त्यातून असं अग्नी, ज्वाळा आणि विष कालकूट बाहेर पडतंय. असं पुन्हा एक वर, असं परत खाली, पुन्हा एक फण असं वर, त्याच्यावरती परत पाय, परत खाली, अशा प्रकारे शेवटी पुन्हा पुन्हा वरती येणारे फणं आपल्या पायाने दाबून दाबून शेवटी त्यांनी सगळे मलवूल झाले पूर्ण. पण त्या प्रोसेसमध्ये सर्व द्वेष, सर्व मत्सर, सर्व दुश्मनी ज्याची होती ना, वैर सगळं सर्व खाली झालं आणि साक्षात भगवंताच्या चरणकमलाच्या स्पर्शामुळे, त्यांच्या होणाऱ्या वज्राघातामुळे, त्यांच्यामुळे होणाऱ्या दुःखामुळे आणि वेदनेमुळे कालिया पूर्ण शुद्ध झाला आणि तो वेदन मूर्तिमान द्वेष होता, तो भक्त झाला आणि त्याला भगवंत मारून टाकणार होते इतरांप्रमाणे. तर त्यावेळी आपल्या पतीची ही दयनीय अवस्था पाहून त्यांच्या पत्नी ज्या आहेत नागपत्नी, त्या समोर आल्या आणि कशासमोर आल्या, आपल्या मुलांना असं समोर घेऊन, स्वतःसमोर नाही आल्या, असे समोर बालक, नाग बालक आणि मागे त्यांच्या पत्नी, अशा अनेक पत्नी आल्या आणि त्यांनी सुंदर कवितात्मक रूपाने भगवंताला प्रार्थना केल्या. आधी आपला पती कसा पापी आहे आणि कसा तो वाईट आहे, त्याला तुम्ही माफ करावं अशा विनंती केल्या. मग स्तुती केली भगवंताची की त्याला माफ करा तुम्ही, तो आता पापरहित झालेला आहे, द्वेषरहित झालेला आहे, त्याला तुम्ही दया करावी तुमच्यावरती. तर भगवंतांनी त्यांच्या भक्त पत्नींची आराधना, प्रार्थना, विनंती ऐकून त्याला मारण्याचा प्लॅन कॅन्सल करून टाकला आणि कालिया पण भक्त झाला. तो पण भगवंतासमोर हात जोडून भक्ताप्रमाणे बोलणं सुरू केलं, त्याने स्तुती केली भगवंताची. भगवंताने म्हटलं ताबडतोब इकडून चालता हो आणि तिकडे दूर एक बेट आहे तिकडे जाऊन राहा. ते आज कुठे आहे, फिजी आयलँड एक देश आहे, मॉरिशस, फिजी वगैरे वगैरे बेट आहे, तिकडे पण भारतीय संस्कृती आहे. तर तिकडे निघून गेले काली आपल्या पत्नीला घेऊन आणि तो दोष जो आहे स्वच्छ झाला. अशा प्रकारे भगवंताने चेंडू शोधाच्या निमित्ताने सर्व गोपींना अद्भुत नृत्य दाखवलं आणि त्याचबरोबर एकाच वेळी कालियाच्यातून द्वेष रूपी विष जे आहे ते पण नष्ट करून टाकलं. आणि दरवेळी भगवंत ही जी जेव्हा लीला करतात अवतार घेतल्यानंतर वेगळी करतात, एका वेळी डायरेक्टली पाठवून दिलं, दुसऱ्या वेळी काय बोलले की आता पक्षी बन तू, सर्प पक्षी बन आणि मला स्वर्ग लोकांची सफर करून आण. तर हे दमन केल्यानंतर कालिया भक्त बनला आणि पक्षी बनला, पंख निर्माण झाले आणि त्याच्या खांद्यावर बसून भगवंताला सर्व स्वर्ग लोकांचं दर्शन करून इंद्रलोक, ब्रह्मलोक, सगळ्या वाई लोक दाखवून त्यांना परत आणलं. मग ते गेले फिजी आयलँडमध्ये. आज पण फिजी आयलँडमध्ये मंदिर आहे नागाचं, परमभक्त म्हणून त्यांचं मंदिर आहे आणि ते त्या आयलँडचे मेन देवस्थान आहे कालिया कृष्ण. आणि तिकडे मला वाटतं प्रभुपादांसुद्धा कालिकृष्ण मंदिर बांधलेलं आहे इस्कॉनचं, असा इतिहास आहे. तो कालिया भक्त भक्त कालिया म्हणून तिकडे उपस्थित आहे. आणि कालिया ॲक्च्युली बलरामांची जी माता आहे रोहिणी ती कद्रूचा अवतार आहे, म्हणजे कश्यपाच्या 11 बायका होत्या दक्षराजाच्या मुली सगळ्या. एकच फक्त तिने विद्रोह केला आणि लग्न नाही केलं पती पिताजींच्या इच्छेप्रमाणे, ती म्हणजे सती. तिने शंकराशी विवाह केला आणि इतर 10 मुलींनी विवाह केला कश्यप मुनींशी, त्यातली एक मुलगी कद्रू. त्या कद्रूच्या माध्यमातून सर्व सर्प योनी निर्माण झाल्या, म्हणजे पहिला गरुड, त्याच्यानंतर कालिया पण त्याच्यामध्येच आणि तक्षक पण त्याच्यामध्येच, सगळी सर्प योनी कद्रूची संतती. आणि ती कद्रू मग शेवटी रोहिणीच्या रूपामध्ये तिने अवतार घेतला आणि बलराम जे आदी नाग आहेत आदिशेष, प्रथम नाग जे आहेत ते कद्रूचे ते बलरामजी अनंत शेष. तर असं आहे सगळं लीला भगवंताची. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही कोणाचे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर? थोडं पाणी वाजव, पाणी हां ठीक आहे, 15 मिनिटात प्रश्न विचारा. आणखी घेऊन बोला बोला पंडलिक वरदे बोला. येस येस प्लीज. प्रवीणचा प्रश्न असा आहे की ठेवून द्या वरती, भक्तीमध्ये सातत्य कसं त्यांनी ठेवावं? सातत्य म्हणजे माहिती आहे काय ते, म्हणजे आज जे करतो ते उद्या करतो ते परवा, परवा करतो ते तेरवा, यावर्षी ते पुढच्या वर्षी, असं तेच त्याच गोष्टी त्याच उत्साहाने कशा चालू ठेवायच्या? तर त्याला सातत्य जे आहे ना, सातत्य हा सत्वगुणाचा परिणाम आहे. सत्वगुण म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी. हां रजोगुण म्हणजे कसं, आज हे तर उद्या ते, फुलपाखरू कसं, आज पिवळं फूल तर उद्या लाल फूल, कधी गुलाबी फूल, एका फुलावर बसणार नाही. माकड कसं, इकडून तिकडून उड्या मारत राहणार, ते रजोगुण. हां तर सर्वप्रथम जर सातत्य हवं असेल तर जीवनामध्ये सत्वगुण निर्माण करणं फार आवश्यक आहे. आणि सत्वगुण म्हणजे काय, चार नियमांचं पालन तंतोतंत प्रमाणे करणे, कधीही बाहेरचं न खाणे, न चुकता सुद्धा, बिस्किट जरी आलं तरी नैवेद्य करून खाणे, चिप्स जरी आल्या फळं जरी आली नुसता नाही खायची लगेच, ड्रायफ्रूट आले बाहेरून तरी नुसता नाही खायचे, नैवेद्य करायचा, प्रसाद खायचा, नियमितपणे शास्त्र वाचन करायचं, नियमितपणे जप करायचा, नियमितपणे सत्संग करायचा. जसं कसं आपण म्हणतो मेडिकलमध्ये 1 tablet TDS आवडो न आवडो 3 वेळा घ्यायची, नाश्ता झाल्यानंतर जेवल्यानंतर संध्याकाळी जेवल्यानंतर 3 वेळा एकत्र खायच्या का? नाही, परिणाम वाईट होणार. नियमितपणे न चुकता आवडो आता न आवडो ते पालन करत राहायचं. ते पालन करण्याला जर इच्छा होत नसेल तर पालन जे करतात त्यांच्याबरोबर राहायचं आणि ते पालन करत राहायचं. आता आज 16 मार्गाची इच्छाच नाही आहे. हां प्रभूजी म्हणाले प्रभूंच्या घरी झोपलो होतो तर आज तर काय करणार, प्रभूजी सोबत आहेत ना काय करणार, जप्त करायला लागेलच ना काय करणार. तर ते आवडो आता न आवडो पण ते करत राहायचं. अभ्यास कसा, अभ्यास परीक्षेचा आवडत नाही करायला पण ते करत राहायचं, कारण ते मार्क कसे मिळणार, मग ॲडमिशन कशी मिळणार पुढे. तसं आवडो अथवा न आवडो दिलेले नियम मनोभावे नित्य नियमाने पालन करत राहायचे, भक्तांचा संघ करायचा. आणि जे भक्त स्वतः सातत्याने पूर्ण आहेत त्यांच्या संगतीत राहायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की भक्तांची सेवा करायची. भक्तांची सेवा केली ना खूप कृपा प्राप्त होते. भक्तांची सेवा ही भगवत सेवेपेक्षाही मोठी आहे. भगवताला त्यांच्या केलेल्या सेवेपेक्षाही त्यांच्या भक्तांची केलेली सेवा अधिक प्रिय आहे. मद्भक्ता पूजा वेदिका, माझ्याही अधिक माझ्या भक्तांची पूजा जी आहे, सेवा जी आहे, ती मला अधिक प्रिय आहे. आणि जे काय वांछित आहे, जे काय इच्छित आहे आपल्याला, जे आपल्याला करायचं आहे, जसं आपल्याला भक्तीमध्ये सतत्य ठेवायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, तर भक्तांची सेवा करा. भक्तांची ॲनालिसिस करू नका की हा कसा आणि तो कसा आणि हा किती आणि तो किती आणि हा एवढा नाही तो एवढा, असं विचार करू नका. त्यांच्यामध्ये तुलना करू नका, त्यांचा ॲनालिसिस करू नका. त्यांची फक्त सेवा करा. फक्त ज्युनियर सिनियर इक्वल हे पण बघू नका. प्रत्येक भक्ताची सेवा करा. मग ते हळूहळू सातत्य यायला लागतं, कन्सिस्टन्सी यायला लागतं. आणि इम्पॉर्टंट काय आहे, 30 वर्षापूर्वी जे करत होते ते आज पण करतायत, ते इम्पॉर्टंट आहे. आपले जननिवास प्रभू आणि पंकज जंगली प्रभू हां एकदम तरुण वयामध्ये, कोमळ वयामध्ये इंग्लंडची दोन मुलं, जोडी मुलं मायापूरमध्ये आली. आज किती वर्ष झाली? 45 इयर्स हॅव पास्ट. रोज सकाळी उठायचं, 4 वाजता भगवंताला उठवायचं, मंगलभोग द्यायचा, मंगलआरती करायची, मग रोज तो आरसा दाखवायचा, रोज ते अत्तर फुसफुस परत करायचं. बघा तुम्ही, कधीही तुम्ही इंटरनेट उघडा 7:15 तेच व्यक्ती येणार आणि तेच अत्तर मारणार आणि जाणार नाही कोण. तेच व्यक्ती येणार तो दाखवणार आरसा भगवंताला, जाणार नाही कोण. तीच व्यक्ती नरसिंहाची आरती करणार, सेम. इट इज सो इम्पॉर्टंट. सत्वगुणाचा प्रभाव आहे तो. आयुष्य सत्वगुणी झालं सवयीप्रमाणे तर काम पण तेच करत राहणार आणि त्याच कामामध्ये निरंतर आनंद प्राप्त होत राहणार, नित्य वाढता आनंद त्यात प्राप्त होत राहणार. दिस इज द बेनिफिट ऑफ बिईंग कन्सिस्टंट. असं समजलो का की काय जरा बोर नाही होत का? 40 वर्ष तेच काम करतायत, तेच मूर्ती, तेच दर्शन, तेच कपडे घालायचे पुन्हा पुन्हा बदलून ते माळा घालायचा, ते चंदन लावायचं, तेच पूजा करायची, ते आरती करायची, तेच दिवा फिरवायचा. काय आहे, बोरिंग काम आहे. काय ते नवीन केलं पाहिजे, काय ते चेंज पाहिजे आयुष्यामध्ये असं आपल्याला वाटतं. परंतु त्या लोकांना गेली 40 वर्ष ती सेवा करून रोज त्या सेवेमध्ये नित्य नवीन आनंद प्राप्त होतो, तो दिव्य गुण. सत्वगुणाचं परिवर्तन मग दिव्य गुणामध्ये होतं आणि त्याच केलेल्या त्याच गतीतून गतिविधीमधून आपला रोज नवीन नवीन दिव्य दिव्य आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होते. अशा भक्तांच्या संगतीत राहायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, मग आपल्यामध्येही तो गुण निर्माण होतो. संगती अशी आहे की आपण संघ केला की कळत न कळत त्या व्यक्तीचा गुणधर्म जो आहे तो आपल्यामध्ये हळूहळू बिंबायला लागतो. आपल्याला कळवं ना कळो, पटवा न पटो, पण संगती अशी प्रभावी असते. त्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. सातत्य हवं असेल तर सातत्य हवं आहे अशी प्रथम इच्छा निर्माण करा. जर इच्छा नसेल तर सातत्य निर्माण कसं होणार? इच्छा निर्माण करा पहिल्यांदा, मग शोधा सातत्य पूर्ण दिवोटी कोण आहे. त्याच्या संघामध्ये राहा, त्याच्याबरोबर सेवा करा, त्याची सेवा करा, त्याच्याबरोबर भगवंताची सेवा करा. मग हळूहळू त्याच्या त्या गुणधर्मामुळे, चिकाटीमुळे आपणही ती चिकाटी आपल्या आयुष्यात दाखवू शकतो. आणि त्याकरता असं म्हटलेलं आहे की बुद्धी जी आहे ना, बुद्धी ती सातत्य निर्माण करण्यात फार महत्त्वपूर्ण आहे. कारण बुद्धीने आपण ठरवतो की आपल्याला असंच करायचं आहे, आता हे आवडत नाही पण मला हेच करायचं आहे. ती बुद्धी जर शुद्ध व्हायची असेल ना तर शास्त्र वाचणं खूप आवश्यक आहे, खास करून भगवत लीला, हरिलीला नियमित वाचन केलं ना बुद्धी पण आपली शुद्ध होऊन स्थिर राहते आणि जी इच्छा आपण व्यक्त केली आहे त्या इच्छाच्या मार्गावर आपल्याला टिकून ठेवते. द इंटेलिजन्स विल कीप यू ऑन द सेम पाथ कन्व्हिन्स्ड वेन इट इज प्युरिफाईड बाय रेग्युलर ऑडियन्स विथ हरिकथा. मग आपल्याला हा अनुभव आपल्याला पण येऊ शकतो. हरे कृष्ण. आणि काय प्रश्न? ठीक आहे प्रभूजी, आणि काय प्रश्न विचारा. हा माताजी, कोणी प्रश्न विचारणार? श्यामकुंड प्रभू, तुम्हाला काय प्रश्न? खुसफुस खुसफुस एकदम फुल फ्लेज फुल व्हॉल्यूम मध्ये. एकच मार्ग आहे त्या भक्ताची सेवा करायची. जसं आपण अपराध केला आहे, आपल्याला जर पटलं ना की आपण अपराध केला आहे, तर सगळ्यात मोठं कठीण गोष्ट आहे पण ती करणं आवश्यक आहे, ते म्हणजे त्या भक्ताची सेवा करायची. फार इम्पॉर्टंट आहे असं आपल्या आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. कठीण असतं फार करण्याकरता, ज्याच्याशी भांडलं ओढं वादा तावातावा नाही त्याच्या त्याची सेवा करायची फार कठीण मुश्किल गोष्ट आहे. जरा आपण हरवलं वादविवादामध्ये, हां सिद्ध करून दाखवलं की बघ तू कसा चुकीचा आहेस, त्याची कशी सेवा करायची. पण ते आवश्यक आहे कारण शेवटी काय ना, दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आले तर वादविवाद आणि मतभेद होणारच, ते काय आश्चर्यच नाही. पण मतभेद झाल्यानंतर आपण कसे वागतो हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण नाही का, तुम्हाला तीन मुलं आहेत, ते किती मस्ती करतात, किती काय काय करतात, तर मग तुमचं प्रेम वाटतं का त्यांच्यावरती? आता नाही, या प्रजानाला मी कधी बोलणारच नाही त्याशी, असं कधी होतं का? ती मोठं होणार मुलं, मग तुम्हाला दुर्लक्ष करणार, आपल्या बायकोवरच प्रेम करणार, तुम्हाला बघणारच नाही, तरी तुमचं प्रेम कमी त्याच्यावर होतं का? अरे भाऊ जेवला कराय तू मा, तुला विचारणार, तुला इतका उशिरा का आला, तू झोपला नाही लवकर, तुला आणखीन एक तास झोप, आराम कर, खूप कष्ट करतो. माझी आई पण सांगते मला किती धावपळ करतो, थोडा आराम कर. तर ते प्रेमापोटी ना, प्रेम असेल ना तर आपण इतरांचे दुर्गुण आणि वादविवाद सहन करू शकतो, प्रेम नसेल ना तर प्रॉब्लेम होतो. भक्ताला प्रेम कराल शिका, कारण भगवंत तुमचं प्रेमाला, भगवंत तुमच्या प्रेमाला किंमत देत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या भक्तावर प्रेम नाही करत तोपर्यंत तुम्ही किती उदोउदो करा, मला खूप कृष्ण आवडतो, मला फार प्रेमळ, मला प्रेमळ देव येतो, सगळ्यात गोष्टी आहे सगळ्या नुसता, भगवंत प्रभावी नाही होत. भगवंत म्हणतात की ज्यांच्या हृदयात मी आहे, जे माझं नाव जप करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही आणि मला वादा करता की तुझ्यावर प्रेम करणार म्हणून, कसं कसं शक्य आहे? तर प्रेम असेल ना तर आपण तुमचे दोष आणि तुमचे जे काय वादविवाद आपण विसरू शकतो. प्रेम नसेल ना प्रॉब्लेम होतो. तरी जी मुवमेंट आहे ना, मुवमेंट हरे कृष्ण आंदोलन जे आहे ना, हे भक्तावरती प्रेम करायला शिकण्याचं आंदोलन आहे. ट्रेन युअरसेल्फ टू लव डिवोटीज. आणि जो खरोखर भक्तावरती प्रेम करतो ना, तो अतिशय भगवंताला प्रिय होतो. मद्भक्ता पूजा वेदिका, माझ्याहूनही अधिक मला माझ्या भक्तावर प्रेम करणारी माणसं आवडतात. दास 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 अनुदास. म्हणून वादविवाद होणं अतिशय स्वाभाविक आहे, परंतु वादविवाद जे आहेत ना ते मतभेद जे आहेत ते मनभेद होऊ देऊ नयेत, ते मनभेद होऊ देऊ नयेत. मतभेद आपण ठेवायचं ठीक आहे, अरे गोपीसुद्धा मतभेद त्यांचा असतो, गोपींचा पण असतो, राधाराणी चंद्रावली, राईट विंग लेफ्ट विंग तिकडे पण वाद आहेत, पण मनभेद नाही, त्यांचा आराध्य देव एकच आहे. दे ओन्ली सी दॅट की ठीक आहे तुझी सेवा करायची पद्धत वेगळी आहे, माझी पद्धत वेगळी आहे, आमचा ग्रुप तुमचा ग्रुप वेगळा आहे, पण आपण दोघं मिळून एकाच भगवंताची सेवा करतो. दोघांचा उद्देश एकच आहे की त्या एकाच भगवंताची आपण सेवा करत आहोत, हे विसरायचं नाही आपण कधी. मतभेदाला मनभेदावर घेऊन जाऊन आयुष्यामध्ये संबंध तोडून आहेत कधी भक्तांशी. कारण ना मी अशा जेव्हा भक्तांचा वादविवाद होतो, माझ्याकडे ते केस येते डिस्कस करण्याकरता, तर आम्ही एक प्रश्न कायमचा विचारतो त्या सगळ्या डिस्कशनमध्ये, सगळं करतो, चर्चा करतो आणि शेवटी विचारतो, जर तुमचा मृत्यू होत असेल आणि ही व्यक्ती तुमच्या बाजूला असेल आणि चार नातलाग बाजूला असतील, तर तुमच्या कानामध्ये हरे कृष्ण मंत्र कोण बोलेल? हाच बोलेल. ते फक्त रडतील, पण त्यांना ती बुद्धी येणार नाही की अरे हा मरतो आहे, याच्या कानामध्ये हरे कृष्ण मंत्र बोला, ते त्याला हवं आहे सध्या, तो म्हणू शकत नाही, आपलं काम आहे. ते फक्त रडणार, अरे गेलो रे माझा, गेलो रे, चाललो रे, है ना. तो तुमचा वादविवाद झगडा सगळं विसरणार आणि आवर्जून तुमच्या कानामध्ये हरे कृष्ण मंत्र बोलणार. मला खात्री आहे ना, विसरा सगळं आणि परत हात जुळवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे फॅक्ट आहे. तुमचा वैरी असलेला भक्तपणे तुमच्याबरोबर असेल आणि तुम्ही मरत असाल तर तुमच्या कानात तो हरे कृष्ण मंत्र बोलणार. हे तुम्हाला शकती आचे, भक्त म्हणजे असे असतात. त्यामुळे वैद ते काय माहिती आहे का, ते जग आपलं असं आहे ना कलियुगाचं, अशा स्थिती निर्माण करतात जगात, जगात निर्माण होतात की त्यामध्ये अच्छे अच्छे लोग झगडे झगडे कर लेते, क्या करेंगे उसको, अच्छे अच्छे लोग अच्छे अच्छे वैष्णव झगडे पे गिर जाते हैं, यार पुल्ड इन टू फाइट, काय करायचं, पण मनामध्ये खूणगाठ बांधून ठेवायची. म्हणून शास्त्र वाचणं आवश्यक आहे. आपल्याला त्यातून पुन्हा मला बोध मिळतो, अरे बापरे ठीक आहे, आपण भांडण केलं परंतु भक्त किती किमती आहेत, किती मूल्यवान आहेत. आणि काय प्रश्न? स्मरणशक्ती कमी असल्यामुळे मनात नाराजी राहते, प्रश्न काय? प्रश्न काय, प्रश्न सांगा, प्रश्न काय? लीला आठवण राहत नाही, ते कलियुगाचं एक लक्षण आहे, विस्मृती, आठवण न राहणे. म्हणून कलियुगामध्ये पुस्तक आली है ना, कलियुगाच्या सुरुवातीच्या व्हायच्या आधी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर कलियुगाच्या सुरुवातीपर्यंत काही पुस्तकं नव्हती कुठेच, फक्त स्मरणशक्ती, श्रुतीधर, जे कानावरती पडेल ते धरून ठेवायचं, अशी बुद्धीची शक्ती होती, बुद्धीमध्ये एवढी शक्ती होती स्मरणशक्ती. पण ती कलियुगात नष्ट होणार हे व्यासदेवांनी पाहिलं, म्हणून त्यांनी सर्व शास्त्र जे आहेत जे पूर्वी श्रुतीच्या रूपाने सांगायचे फक्त शब्द या रूपाने, ते त्यांनी उतरवून काढलं कागदावरती. पहिल्यांदा लिपी आल्या आयुष्यात, पहिले पानावर लिहायचे, मग त्यांनी हळूहळू पुस्तक लिहायला सुरुवात केली. तर ती पुस्तकं का लिहिली? कारण एकदा सांगितलेलं जर आपण विसरलो तर पुन्हा आठवण व्हावी म्हणून ते पुन्हा वाचायला मिळतं, आणि पुन्हा रिवाईज करून पुन्हा आठवण करणं शक्य असतं. तर तुम्हाला जर आयुष्यभर तुम्ही वाचला आणि मला तरी ते आठवलं नाही, तरी केवळ वाचत राहणं हे तुमचं कर्तव्य आहे. वाचणं हे आपलं काम आहे, आपल्या हातात आहे. आठवण राहणं की नाही राहणं हे भगवंताच्या हातामध्ये, ते आपलं हां काय ते सर्वस्वचाहम सदि सन्निविष्टो मतः स्मृतीर ज्ञानम अपहनमच. तुमची स्मृती, तुमची विस्मृती आणि तुमचं ज्ञान हे त्याच्या हातामध्ये आहे. तुम्हाला कधी काय आठवावं हे त्याच्या हातामध्ये आहे, ते आपल्या हातात नाही, आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकणं, पुन्हा पुन्हा वाचणं, आणि जे काय वाचायला वाचलो आपण वाचलं आणि जे आपला आठवण ठेवावी अशी इच्छा आहे ते लिहून ठेवणे. आज जर तुम्ही वही घेऊन बसला असतात तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आठवायची इच्छा होती ती तुम्हाला लिहून घेता आली असती, आणि मग घरजण पुन्हा बघितलं असतं की हां ह्या पाच गोष्टी मला आज खूप आवडल्या, ते मला विसरायची इच्छा नाही म्हणून मी लिहून ठेवल्या. हे फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कुठची गोष्ट जर आठवायची असेल तर आपण ती लिहून ठेवावी. आता आपण हातात लिहित नाही आजकाल, मोबाईलमध्ये लिहितो, पण लिहून ठेवा. नोट्स आपण मोबाईल बनवतो लगेच क्लासमध्ये, हरकत नाही, लिहून ठेवा. आम्ही पण लिहून ठेवतो, आमच्या वह्या आहेत भरलेल्या खूप, त्या पुन्हा पुन्हा वाचतो प्रवासामध्ये इथे तिथे, जे काय वाचतं ते लगेच लिहून टाकतो पटकन. महाराज क्लास देत आहेत किंवा आम्ही वाचतो काहीतरी, काय आवडलं खूप लगेच लिहून टाकतो, आणि मग ते प्रवचनात सांगतो, मध्ये कधी विसरलं जात नाही. कुठचीच मला गोष्ट जर नसेल ना विसरायची तर ती आधी वाचायची, मग ती लिहून काढायची, मग ती कोणाला तरी सांगायची. या तीन गोष्टी केल्या तुम्ही ते कधी विसरणार नाही. जर विसरलात तर पुन्हा वाचायची आणि पुन्हा लोकांना सांगायची. लोकांना वाटतं की आम्हाला एवढ्या गोष्टी कशा आठवतात, कारण त्या 50 वेळा आम्ही सांगितलं, लोकांना सांगून झालेल्या आहेत आजपर्यंत त्याच गोष्टी. एखादा मुद्दा विसरला ते परत नोट बघायचं, अरे हां हा मुद्दा ह्यावेळी विसरला, मग तो परत पुढच्या वेळी सांगायचा व्यवस्थित. हा एकच फॉर्म्युला आहे आठवण ठेवायची. नाही तर कलियुगाची स्मृती फार कमजोरच आहे, त्यात काय वाद नाहीच आहे. परंतु ती कमजोर असताना आपण करतो काय, किती कार्य आणि किती प्रयत्न करतो हे भगवंत बघत असतात, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती स्मृती देणार. आणखी ती गोष्ट आहे, तुमचा फोकस कुठे आहे आयुष्यामध्ये ते बरोबर तुम्हाला आठवणार. सोनाराला काय आठवतं बरोबर? बरोबर पैसे कसे कमवायचे बरोबर माहीत असते. झोपेत न उठलं तरी बरोबर बोलणार, हे सोन्याचा भाव काय आजचा. तसंच आहे ते, तुमचं मन कशावरती आहे ते तुम्हाला बरोबर आठवतं, तुमचं मन कशावर नाही आहे ते तुम्हाला नाही आठवणार. म्हणून पहिलं मन देवावरती जायला सुरुवात करा, देवाच्या विषयावरती ठेवायला सुरुवात करा, मग ते बरोबर आठवणार तुम्हाला. बाकी गणित आठवणार नाही, कुठची तेंड कुठची तिकडे आठवणार नाही, पण जे तुम्हाला आवडतं ते बरोबर तुम्हाला आठवणार. ती आवड निर्माण करा आधी भगवंताच्या विषयावरती आणि प्रयत्न करा, मग तुम्हाला भगवंत ती स्मृती देणार निश्चितपणे. हरे कृष्णा. येस प्रभूजी. हां बोचा ना. काही प्रॉब्लेम नाही. कलियुगामध्ये आपल्याकडनं फार मोठी अपेक्षा नाहीच आहे भगवंताची की आपण स्वच्छ उच्चार करावा आणि काय काय त्यांना ते उच्चारात जे फरक असतात त्यातून निर्णय अर्थ निर्माण व्हावे असं भगवंताची एवढी मोठी अपेक्षा आपल्याकडे नाहीच आहे. पण त्या खाली दिलेलं ना अनुवाद दिलं ना त्याचं लक्षपूर्वक वाचन करा. ते खाली काय दिलं आहे ते वाचा व्यवस्थित आणि जमलंच तर श्लोक उच्चारण करा, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. चुकलं तर काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये काही. हां आता तुमचा आता तुमची ती गोपिका कशी म्हणते दीपक दीपक ताता, पण दीपक काकाला कळतं ना की मला हाक मारते म्हणून, कळतं की नाही कळत मग काय म्हणतो तू असं म्हणते ती, पण आपल्याला कळतं ना ती काय म्हणते ती. तर आपण बोबडे बोलू, अव्यवस्थित बोलू, नीट नाही बोलू, पण भगवंताला कळतं तुम्हाला काय म्हणायचं ते. तुमचा प्रयत्न भगवंत बघतात. त्यामुळे तुम्ही जर या आयुष्यामध्ये अतिशय अस्खलित उच्चार नाही करू शकलात काय प्रॉब्लेम नाही, पण जर ध्यानपूर्वक जप नाही करू शकलात तर सगळं संपलं. त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. पांडित्य असेल फार चांगली गोष्ट आहे, जनमानसाला प्रभावित करण्याकरता पांडित्य असलं फार चांगली गोष्ट आहे, पण जर नसेल काय फरक नाही पडत. पांडित्याकडून भगवंताकडे पोचायचा का रस्ता नाही आहे. जो रस्ता भगवंताकडे पोचायचा आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित. तिथे एकच चालणार नाही, एखादा श्लोक चुकीचा म्हणा नो प्रॉब्लेम, पण नामस्मरण व्यवस्थित करायला पाहिजे. तुमचा काय प्रश्न होता? काय हरकत नाही, प्रयत्नपूर्वक आठवायची नाही, आपोआप आठवली तर चांगली गोष्ट आहे. काय नाही, सगळ्यात मोठा प्रयत्न असायला असाल पाहिजे जपाच्या वेळी जपाच्या नावाचा ध्वनी हरे कृष्ण है ना आणि तुमचे कान हे दोन गोष्टी एकरूप व्हायला पाहिजेत. मध्ये काय होईल ते होऊ देत, पण तुमचा प्रयत्न काय असायला पाहिजे, लीला आठवायचा प्रयत्न असायला नाही पाहिजे, नामावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न असायला पाहिजे. तुमचा प्रयत्न आपला कसा आहे, जसं आपण काम करतो आहोत, पण प्रयत्न पैसे कमावण्याकडे आहे, प्रयत्न प्रसिद्धीकडे आहे, तर तेच येणार बरोबर. तुमचं कुठे आहे, तुम्ही कुठच्या झाडाला पाणी घालता त्याला फळं येणार बरोबर ना. तुम्हाला आंबे हवे आहेत पण तुम्ही कारल्याला फळं घालता पाणी घालताय तर कारलंच येणार, आंब्याचं झाड सुकणार. तसं जप करताना तुम्ही प्रयत्न करायचं नाही की मला लीला आठवू दे वगैरे वगैरे, लोकांना लीला आठवायची, स्वयंस्फुरित लीला व्हायची, काही करायची गरज नाही. आपलं ऑर्डर काय आपल्याकरता, नामाच्या ध्वनीवरती कान एकवटून ते ऐकायचं व्यवस्थित. बाकी काही होईल ते होईल, नाही होईल त्याचा काय परपड, आपलं एकच. अर्जुन कसं म्हणतो, अर्जुन तुला काय दिसतं, पक्षाच्या डाव्या डोळ्याची बाहुली दिसते, डावा डोळा दिसत नाही, उजवा डोळा दिसत नाही, डाव्या डोळ्याची फक्त बाहुली दिसते मला, असं लक्ष पाहिजे फिक्स. पक्षी कसं आहे, त्या मागे ढग आहे ती नाही, हिरवी पानं आहे ती नाही, कुठे काय कुठची फांदी आहे ते काय बघायचं नाही, डाव्या डोळ्याची बाहुली. तसं नामाच्या ध्वनीवर ध्यान एवढंच बघायचं बस, दॅट्स इट. ठीक आहे प्रभूजी. जय जय श्री राधे श्याम. बहुत बहुत धन्यवाद सबका. हरे कृष्णा.